ಅಜ್ಞಾನತಿಮಿರಾಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನ ಶಲಾಕಯ ಚಕ್ಷುರುನುನ್ಮಿಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯ ಮನೋಭಿಷ್ಟಂ ಸ್ಥಾಪಿತಂ ಯೇನ ಭೂತಲೆ ಸ್ವಯಂ ರೂಪ ಕದಾಮಯ್ಯಂ ದದಾತಿ ಸಪದಾಂತಿಕಂ. ನಮಃ ಓಂ ವಿಷ್ಣು ಪಾದಾಯ ಕೃಷ್ಣ ಪ್ರೇಷ್ಠಾಯ ಭೂತಲೆ ಶ್ರೀಮತೆ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಸ್ವಾಮೀನಿತಿ ನಾಮಿನೇ. ನಮಸ್ತೆ ಸರಸ್ವತಿ ದೇವೇ ಗೌರವಾಣಿ ಪ್ರಚಾರಿಣೇ ನಿರ್ವಿಶೇಷ ಶೂನ್ಯವಾದಿ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶ ತಾರಿಣಿ ವಾಂಚಾಕಲ್ಪತರುಭ್ಯಶ್ಚ ಕೃಪಾ ಸಿಂಧುಭ್ಯೇವ ಚ ಪತಿತಾನಾಂ ಪಾವನೇಭ್ಯೋ ವೈಷ್ಣವೇಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ಜಯ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಪ್ರಭು ನಿತ್ಯಾನಂದ ಶ್ರೀ ಅದ್ವೈತ ಗದಾಧರ್ ಶ್ರೀವಾಸಾದಿ ಗೌರಭಕ್ತವೃಂದ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ. एक गोष्ट स्मरण करू देऊ इच्छितो की काल आपले दोन मुद्दे राहिलेले आहेत. एक म्हणजे कालच्या चर्चा सत्रावरचा स्लाइड शो आणि
जय श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माईकी जय श्री राधा गोपीनाथ की जय.
एक उजळणी करायची म्हटली जे दीक्षित भक्त किंवा आधीच नामजप करणारे भक्त आहेत त्यांना हे अलाउड नाहीये, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी आहे. गीतेचे मुख्य विषय किती कोणी सांगू शकेल? पाच. पहिला कोणता? ईश्वर तत्व. दुसरा जीव तत्व. तिसरा प्रकृती. चौथा काल. आणि पाचवा कर्म. काल आपण जीव तत्वा अंतर्गत जीवाला पुनर्जन्म पुन्हा पुन्हा स्वीकारावा लागतो. काल चर्चेच्या नंतर एका उपस्थित व्यक्तीने विचारलं की काय हो, आपण जसा आपला पुनर्जन्म होतो, आपण नवीन नवीन शरीर धारण करतो, तर मग मत्स्य कूर्म कश्यप वराह बलराम परशुराम हे पण भगवंताचा पुनर्जन्म आहे का, की त्यांना पण असं काही परत परत यावं लागतं? तर तसं नाहीये. कारण ईश्वर तत्व म्हटलं की त्यामध्ये नियंत्रण आलं आणि जीव तत्व म्हटलं की त्याच्यामध्ये बद्धावस्था आली. तर याचं उदाहरण असं आहे की एका जेलमधला एका कैदखान्यातील कारागृहातील जो वॉर्डन आहे, तिकडचा जो मुख्य अधीक्षक आहे, तिकडचा मुख्य तो ऑफिसर आहे, तो समजा एका तुरुंगात जाऊन काही पाहणी करत असेल, काही बघत असेल, काही विचारत असेल, आणि त्याला कोणी म्हटलं की काय हो, आज तुम्ही इथे, तुम्ही पण आज इथेच, तुम्हाला काही? तर नाही नाही, मी आपलं माझ्या कामाकरता आलोय, ही माझी नेहमीची ड्युटी आहे, मला इथे माझ्या कामासाठी सारखं यायला लागतं, माझं ऑफिस आहे बाहेर, पण मला तुरुंगातही यायला लागतं. पण अगदीच कोणी अगदी हट्ट करून म्हटलं की नाही नाही नाही, तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा माणूस वेगळा आहे आणि बाकी सगळे लोक मात्र कैदी आहेत. आम्ही पाहिलं त्याला, त्या चार चार ह्याच्यामध्ये बाहेर पिंजरा होता आणि तीन भिंती आणि तो कैदी पण होता आणि हे साहेब पण तिकडेच होते, हे दोघेही कैदीच आहेत. तर कसं समजायचं की एक माणूस चट्ट्यापट्ट्याचे कपडे घातलेला तो मात्र गुन्हेगार आणि दुसरा एक खाकी ड्रेस घातलेला तो मात्र अगदी मुक्त पुरुष म्हणा किंवा अगदी श्रेष्ठ म्हणा, पण दोघांची परिस्थिती सध्या एकच आहे, दोघही त्या एकाच खोलीत आहेत. कोण सांगू शकेल की जर का आपण ह्या दोघांचा एक फोटो काढला, कैदी पण आणि बाजूला तो खाकी ड्रेस मधला ऑफिसर पण, जर का तिथे उकडत असेल तर दोघांनाही उकडत असेल, जर का थंडी असेल तर दोघांनी थंडी वाटत असेल. काय पुरावा आहे की एक ह्यातला बंदी आहे आणि एक मुक्त आहे? नुसता ड्रेस हे बरोबर आहे, तो आपल्या मर्जीने मागू शकतो. आपण काय म्हणताय, ऑफिस रेकॉर्ड पाहू शकतो आपण, पण कोणी म्हणाल ऑफिस रेकॉर्ड तुम्ही स्वतःहून केला असेल काहीतरी, त्यात गडबड केली असेल. अहो तुम्हाला कल्पना करता येणार नाही, एवढे पुरावे शास्त्रामध्ये तरी लोक म्हणतील कोण भगवंत, काय भगवंत कुठे म्हणला, आम्हाला काय समजलं नाही. कलियुगाच्या मूर्खपणाच्या क्षमतेविषयी कधी काही सीमा ठेवू नये. तर यांनी सांगितलं इथे की तो आपल्या मर्जीने आलेला आहे, आणि हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की संध्याकाळी 5:30 वाजले आणि त्या खाकी ड्रेस मला माणसाने म्हटलं की अरे 5:30 झाले, मला आता बाहेर गेलं पाहिजे. तर तो ज्यावेळी बाहेर जायला निघेल त्यावेळी सगळे त्याला सॅल्यूट करतील, त्याच्यासाठी गाडी बाहेर वाट पाहतीये. आणि त्याला पाहून समजा एका चट्टेपट्ट्याच्या माणसाने म्हटलं तर मी पण जातो बाहेर 5:30 वाजले म्हणून, त्याला म्हणलं तुम्ही कुठे चाललंय, तुम्ही आमचे पाहुणे आहात 3 वर्ष अजून कमीत कमी, आणि तुम्ही समजा इकडनं बाहेरचा एक अवास्तव फालतू कृत्रिम प्रयत्न केलात तर तुमची शिक्षा केवळ वाढत जाईल. म्हणून मत्स्य कूर्म कश्यप परशुराम हे जे विविध अवतार आहेत ते मुक्त आहेत, त्यांच्या इच्छेने ते येतात, दिव्य लीला प्रकट करतात आणि आपला कार्यभाग संपुष्टात आला की स्वतः निघून जातात. काही प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, आपला कॉम्प्युटरने आपल्याला आणखी 10 मिनिटं वेळ दिलेला आहे. तर 5 हे पाहिले आपण मुख्य विषय, जीवतत्वाविषयी आपण विशेष करून बदलणारे देह, देह बदलतो, मी एक थोडक्यात कालची उजळणी करतोय. शरीर सदैव मृत असतं, याला आपण उदाहरण पाहिलं कालचं मायक्रोफोनचं. वीज असेल तर मायक्रोफोन कार्य करतो, तुमचा आवाज सगळ्या ठिकाणी पसरतो, ती वीज गेली की मायक्रोफोन मृत. शास्त्रामध्ये म्हटलंय अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी हे शरीर नाहीये, म्हणून मी देह असून मला एक आत्मा आहे हे चुकीचं विधान आहे. मी आत्मा असून मी एक देह धारण केला आहे हे खरं विधान आहे. आत्म्याच्या आकारमानासंबंधी शास्त्रामध्ये एक हिंट, एक सूचना दिलेली आहे, ती काय आहे, एका केसाच्या अग्रभागाचा 10 सहस्रांश 100 भाग त्याच्या आणखी 100 भाग 10,000 तुकडा, त्याच्यावरून आपल्याला एक कल्पना करता येईल. आणि मुख्य करून गोष्टही समजली पाहिजे की आत्म्याचं अस्तित्व ज्याला इंग्लिशमध्ये सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स परिस्थितीजन्य पुरावा, माणूस हलतोय बोलतोय म्हणजे आत्मा आहे. मग काही जण म्हणतात मग हार्ट सर्जरीच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे, कोणाचं हार्ट काढलं जातं बाहेर, सध्या करतात असं ऐकून काय तरी, हार्ट सर्जरीमध्ये चक्क त्याचं हृदय बाहेर काढलं जातं. तर प्रभुपादांना म्हटलं, एकाने विचारलं स्वामी प्रभुपादांना की हे कसं काय हो, हृदय चक्क त्याचं बाहेर आहे एका ताटलीत. तर प्रभुपाद म्हणले बघा, एक माणूस खुर्चीवर बसला आहे आणि कोणी म्हटलं की माफ करा ती खुर्ची त्यांना पाहिजे, आणि त्यांनी खुर्ची काढून घेऊन गेला, हा माणूस तो उभा आहे तिकडे, दुसरी खुर्ची आली की बसता तिकडे. म्हणजेच जोपर्यंत त्याचा त्या शरीरामध्ये त्याला तिथे निवास करावाच लागेल. तोपर्यंत हार्ट बाहेर काढा, मेंदू बाहेर काढा, काही बाहेर काढा, त्याचा संबंध तिथे असणारच. ते हार्ट पुन्हा आत बसवलं की तो जीवात्मा परत आत बसतो. म्हणून वैदिक शास्त्राचा हा आग्रह आहे की हे समजलं पाहिजे की आत्मा प्रवेश करतो म्हणजे जन्म होतो आणि आत्मा त्यातनं निघून जातो म्हणजे मृत्यू होतो. हे केवळ कोणाच्या इच्छेने होत नसतं, म्हणजे कोणाच्या म्हणजे आपल्या आणि इतर कोणाच्या, दैवगतीने, दैवाच्या आदेशानुसार हे सगळं घडत असतं. म्हणजे साधारणपणे आपण जन्म म्हणजे काय समजतो की मूल मातेच्या गर्भातून आलं की तो जन्म. पण गीतेनुसार ज्या क्षणी पिताच्या वीर्यातून तो आत्मा मातेच्या गर्भात प्रवेश करतो तो खरा जन्म त्या शरीराचा. आत्म्याला जन्म नसतो कधीच. न जायते म्रियते वा कदाचित. समजा तुम्ही एका बोगद्याच्या समोर उभे आहात आणि तिकडनं महालक्ष्मी एक्सप्रेस गाडी आली बाहेर, तुम्ही म्हणाल बहुतेक या बोगद्यात काहीतरी आहे बहुतेक, की रोज सकाळी इकडनं गाड्या बाहेर निघतात. ते बोगद्यात काहीच नाहीये, बोगदा फक्त एक जाण्याचा मार्ग आहे. तो ती गाडी बनलेली असते दूर कुठेतरी एका वर्कशॉपमध्ये. म्हणजे आत्मा जो आहे त्याचा संबंध थेट परमेश्वराशी आहे. आत्ता मात्र तो कुत्रा, बैल, गाय, मांजर, घोडा, गाढव, वाघ, सिंह, वनस्पती, कीटक या प्रकारच्या विशिष्ट, एकतर माता असेल, जे सस्तन प्राणी आहेत त्यांची माता असते, जे अंडज आहेत ते अंड्यातून बाहेर निघतात, जे उद्बीज आहेत ते बीजातून बाहेर निघतात, या विविध ह्याच्यातून बाहेर निघून ते आपलं शरीर प्रकट करत असतात. म्हणून पुनर्जन्माविषयी उगीचच भन्नाट कल्पना किंवा हा काहीतरी हा अचाट प्रकार आहे असं काही नाहीये. आपण सर्व काल रात्री घरी जाऊन झोपलात, ती जी झोप आहे ती शास्त्राच्या आदेशानुसार एक प्रकारचा मृत्यू येतो, लहानसा आहे, 6 तासांचा आहे, 8 तासांचा आहे. आपण त्याला मारे अगदी एक डुलकी म्हणू किंवा बस आपलं निजलोय थोडासा, काय झोपलो नाहीये, निजलोय थोडासा, पण त्याच्यामध्ये विस्मरण आलं ना शरीराचं, म्हणजे तो लहानसा मृत्यू झाला. तो 70 ते 80 वर्ष आयुष्य धरलं आणि जर का आपण म्हटलं की माणूस साधारणपणे 6 ते 8 तास झोपतो, 24 पैकी 6 ते 8 तास म्हणजे जातात जवळजवळ 1/3, तर 70 वर्षापैकी 1/3 काळ म्हणजे 22 ते 23 वर्ष आपण ह्या आयुष्यामध्येच मृत्यू पावत असतो. केवळ काय मृत्यू, कारण मृत्यूचा अर्थ या ठिकाणी विस्मरणाशी आहे. मग कोणी प्रश्न असा विचारेल की हा मुद्दा संपला की एकतर आपण स्लाइड्स पाहू किंवा तुमचे प्रश्न घेऊ आणि मग आजच्या मुद्द्यावर चर्चा आपण आरंभ करणार आहोत, की मग सगळ्यांचा जर का पुनर्जन्म होत असेल मग काही काही लोकांनाच का आठवत होतो. आहे का नाही एक प्रामाणिक प्रश्न की फक्त काही लोकांना आठवतो काही लोकांना आठवत नाही. याचं कारण असं आहे की जितकी तुमची त्या जन्मातील विषयाबद्दल आसक्ती आणि स्मरणशक्ती या दोन्ही गोष्टी जर का सांगड झाली तरच त्या गोष्टी आठवतात, नाहीतर बहुतेकांना त्या गोष्टी आठवत नाहीत. मुंबईला एका कॉलेजमध्ये एक मुलगा आहे, त्याला अचानक असं आठवलं की जवळजवळ 110 ते 120 वर्षापूर्वी तो एका राजस्थानमधील एका राजमहालात एक सिक्युरिटी गार्ड होता. एकदम त्याला ती स्मृती आली, मग तो तिकडे गेला. तिकडे गेल्यानंतर तो परिसर पाहिल्यानंतर मग त्याला समजायला लागलं की अरे हे सगळंच परिचयाचं दिसतंय. मग त्याला ही स्मृती झाली की काही इतर त्याच्या सिक्युरिटी गार्डपैकी लोकांनी कट करून त्याचा खून केला होता.
आणि त्याचा मृतदेह फेकून दिला कुठेतरी. मग त्याला त्या ठिकाणी ते जे एका गुप्त ठिकाणी काही शस्त्र ठेवायचे ती जागा पण दिसली. त्यात काही शस्त्र नव्हती आता, पण ती जागा दिसली त्याला. तर अशा प्रकारे त्याला अचानक एक एक स्मृती येऊ लागल्या की तो कोण होता, काय होता. तो आमच्या राधा गोपीनाथ मंदिरातही येऊन गेला. तर मग त्याला विचारलं कोणी की ह्या पुनर्जन्मामुळे तुला आता आणखी काय वाटतं. तर म्हणे काही नाही, नुसता क्लेश होतो डोक्याला. कधी कधी या आठवणी आल्या की नुसता डोक्याला मनस्ताप होतो, काही करत नाही मी, नुसतं डोक्याला बाम लावून झोप करतो एक. कारण करणार काय आता. ठीक आहे, मी मागच्या जन्मी या ठिकाणी होतो, माझं नाव रणजित सिंग होतं, ठीक आहे, आता काय याचं. म्हणून भगवान कृष्ण गीतेमध्ये सांगतात की तुमच्या त्या आवश्यकतेनुसार मत्त स्मृतीर ज्ञानम अपोहनम, विस्मृती पण तुम्हाला द्यायला लागते मला. नाहीतर कल्पना करा, तुम्हाला समजा पुनर्जन्माच्या नाही, याच जन्मातील सर्व गोष्टी एक दिवस आठवायला लागल्या तर काय काही आठवणी कोणी काढल्या की तुम्हाला बस 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 नको त्या आठवणी. कारण या जगामध्ये सर्वच आपले अनुभव हे काही सुखाचे नसतात. म्हणून ही अगदी एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे, सामान्य ज्ञानाची गोष्ट आहे की ज्यांना प्रचंड आसक्ती झालेली असते किंवा काही प्रचंड आघात निर्माण झालेला असतो अशा काही विशिष्ट बाबींमध्येच त्या व्यक्तीला ते ठळकपणे आठवतं आणि पुनर्जन्माची आठवण होते. याबद्दल आज तर अनेक 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 संशोधनकर्त्यांनी अगदी एवढी एवढी जाडी पुस्तकं लिहिली आहेत की लोकांना कसं ते आठवतं ते. पण आपला या ठिकाणी पुनर्जन्माविषयी बसून चर्चा करण्याचा हेतू हा काय आहे की परत येऊ नका, पुनर्जन्म होऊ देऊ नका. ही गोष्ट नाहीये की पुढच्या जन्मी पण आठवलं पाहिजे की मी गीता कोर्समध्ये गेलो होतो आणि मला तिथे काही सांगितलं होतं. नाही, तर त्या आपल्या कालच्या दोन मुलींचं उदाहरण नेहमी लक्षात ठेवा की एकीला सांगतायत की तू रड, पण तिच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीये कारण तिला माहिती आहे मी कुठे जाणार आहे ते. आणि दुसरी मुलगी जिला माहित नाही मी कोणत्या परिस्थितीत कुठे जाणार आहे, तिला मात्र त्या तो ते काय पुढे अनुभव असेल काय माहिती, म्हणजे अज्ञानामुळे ती सारखी रडत असते. तर आता आपण एक 5-10 मिनिटं जर का स्लाइड शो सुरू झाला तर आपण स्लाइड शो बघू, नाहीतर काही कोणाचे प्रश्न असतील तर कृपया विचारा. काही भक्त म्हणाले की आम्ही लिहून आणू प्रश्न, तर जर कोणी लिहून आणले असतील तर आमच्या व्हॉलंटियर्सकडे द्या, आपण त्याच्यावर काही चर्चा करू. किंवा समजा तुम्हाला नुसतं सांगायचं असेल तर आपला हात वरती करा आणि प्रश्न विचारू शकता. हा तुमचा प्रश्न असा आहे की 84 लक्ष योनी आहेत, तर या 84 लक्ष योनीमध्ये आपण मनुष्य जन्म हा एक आहे त्याच्यापैकी. मग तुमचा प्रश्न काय आहे की आपण हा चांगला प्रश्न आहे की मनुष्य जन्मापर्यंत पोहोचण्यासाठी या बाकीच्या सर्व 80 लाख मधून जायला लागतं का. खरी शास्त्रीय माहिती अशी आहे की मनुष्याचे प्रकार एक नसून 4 लाख आहेत. आपल्याला वाटतं की मनुष्य म्हणजे मनुष्य, 2 कान 2 डोळे 1 नाक तोंड, नाही. मनुष्याच्या चेतनेनुसारही त्याची विभागणी 4 लाख प्रकारे केली जाते. या 84 लक्ष योनी अशा प्रकारे आहेत, कोणी लिहू शकेल ते. जलजा 9 लक्षाणी, जलचर 9 लाख, जलचर अगदी मोठ्या अक्षरात लिहायला लागेल, भरपूर मोठ्या.
जलचर 9 लाख, जलजानवृक्षाणी स्थावरा लक्ष विंशती. स्थावर म्हणजे झाड, वनस्पती, वृक्ष. वृक्ष नाही, स्थावर नको लिहू, वृक्ष लिहि, लोकांना समजेल. 20 लाख, जलजानवलक्षाणी स्थावरा लक्ष विंशती कृमयो रुद्र संख्या. या कीटक, किडे, कीट हे 11 लाख. 11 रुद्र आहेत ना, म्हणून 11. एकोणतीस आणि 11 किती झाले, 40 लाख. पक्षी 30 लाख. पक्षी दशलाख, सॉरी पक्षी 10 लाख. पक्षीनाम दशलक्षाणी. पशव 30 लक्षती, पशु 30 लाख. सुरू झालंय स्लाइड्स. 9 आणि 20 29 11 40, हे 10 50, आणि हे 30 80, 30 लाख. आणि उरलेले मनुष्य, मनुष्य 4 लाख. तर आपली सुरुवात कशी होते, पहिल्या प्रथम जीव भौतिक जगात प्रवेश केला की त्याला मनुष्य जीव दिला जातो, मनुष्य देह. म्हणजे भगवंत आपल्यातर्फे उगाच त्याला अगदी एक किडा किंवा असं काही बनवत नाही, चांगला एक मनुष्य बनवतात. पण मग ठेचकाळत ठेचकाळत चुका करत 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 तो हळूहळू पशु पक्षी कीट वृक्ष जलचर या सगळ्यातनं जायला लागतो. त्यातनं गेल्यानंतर त्याला मनुष्य जन्म प्रदान केला जातो एक सुसंधी म्हणून. मनुष्य जन्मात आल्यानंतर आपल्याकडे अनेक काही अशा लोकांच्या संस्था आहेत जे म्हणतात की एकदा मनुष्य म्हणजे मनुष्यच, की जसं आंब्याचं झाड आहे ते आंबाच देणार म्हणून मनुष्यामध्ये मनुष्यच देणार. अरे वा, हे चांगलं आहे की एकदा का शाळेत ऍडमिशन घेतली म्हणजे फर्स्ट क्लासच असं आहे, अभ्यास कोण करणार. म्हणून ऊर्ध्वम गच्छंती सत्वस्था, सत्वगुणी जीवन जगलात तर वर जायला मिळेल. या मनु या योनींपेक्षाही वरची, वरच्या म्हणजे मनुष्य देवता योनी आहेत, तुम्ही एक देवता होऊ शकता. ऊर्ध्वम गच्छंती सत्वस्था मध्ये तिष्ठंती राजसा, रजोगुणी जीवन जगलात तर निदान पूर्ण पुढे एक मनुष्य जीवन मिळेल. आणि समजा तमोगुणी व्यवहार केला अधो गच्छंती तामसा, हे जे जलचर वृक्ष कीट पक्षी पशु आहेत हे सगळे मनुष्यापेक्षा अधो जन्म समजले जातात. काल आपण पाहिलं जडभरत महाराज भरत हरणाचा संग केला, हरणाला सतत आपल्या भावनेत ठेवल्यामुळे मृत्यूच्या क्षणी समजा हरणावरच लक्ष केंद्रित केलं त्यांना एक हरणाचा जन्म घ्यावा लागला. तर म्हणून महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात, आमचे एक नातेवाईक सांगायचे मला की असं का म्हटलंय हो की सीताराम सीताराम भजरे मना नरदही जन्मा नाही रे पुन्हा. तुम्ही तर म्हणता नरदेह मिळेल पुन्हा. असं आहे की किती वेळा फिरल्यानंतर मिळेल याची काही शाश्वती नाहीये, म्हणून असं म्हटलंय की तो पुन्हा मिळणार नाही असं तुम्ही आता एक जाणीव ठेवा आणि त्यानुसार कार्य करा. किंवा आपले कवी म्हणतात की काय वाईट आहे हो, पक्षी बना आणि अगदी मुक्त संचार करा, निरभ्र आकाशात जाऊन बघा किती छान वाटत ते. अरे पक्षाला विचारा किती त्रास होतो ते. आपल्याला काय वाटतं मुक्त पक्षी म्हणजे असा मुक्त सगळ्या ठिकाणी फिरायला मोकळा. तुम्ही पहा कोकिळ कावळे बगळे वगैरे जरा तुम्ही आलात आता तुम्हाला त्यांच्याशी काही काही कर्तव्य नाहीये पण त्यांना वाटतं हा मला मारेल कदाचित
चिमणी आहे, आपण असं हुट केलं की झाली, उडली ती. म्हणून भय जे आहे, भय हे या पशुपक्ष्यांमध्ये सर्वात अधिक असतं. एक दिवाळीचा ॲटम बॉम्ब फोडला की झालं, सगळी कबुतरं सगळे इकडे इकडे धावतायत, पोडतायत. का? त्यांना वाटतं की हे आम्हाला काहीतरी शरीराला काहीतरी घातक आहे हे. तर आपण त्यांना सांगणार कसं की आमची दिवाळी आहे, आम्ही असं फोडतोच फटाके. त्यांना नाही माहिती, त्यांना वाटतं की काहीतरी आपल्या जीवावर बेतलेलं आहे. आता एक कुत्रा आहे, त्याला तुम्ही समजा एक लाख काठी घेऊन गेला की त्याला वाटतं की हा आता मला मारणार. लक्षात ठेवा, कुत्र्यासाठी आपण देव आहोत, आपण जे पाहिलं काल ईश्वर. तर म्हणून या सगळ्या यातनं गेल्यानंतर एकदा का तुम्ही ह्यांच्यापैकी एकामध्ये आलात की ते रहाट गाडं कसं असं, रहाट गाडं आपलं हळूहळू वर जातं, तुम्ही आपोआप तुम्हाला वर ढकलं जातं. म्हणजे कुत्रा आहे, त्यात काही तो पाप पुण्य करत नाही. एक वाघ आहे, तो काही पाप पुण्य करत नाही. त्याला हे माहीत नाही की मी असे नियम पालन करावे, तसे नियम पालन नाही करावे. ठीक आहे, मला उत्तर प्रश्नाचं. एक प्रश्न असा आहे, मौन ह्याविषयी थोडे सांगा. आतापर्यंत आपण जो विषय घेतला त्याच्यासाठी काही संबंध नाहीये, पण याचं उत्तर घेऊ, हा प्रश्न घेऊ आपण, शनिवारी घेऊ. किडा मुंगी यांना मारणे अपराध आहे का? असे आपण जसे आपण झुरळांना मारण्यासाठी औषध घालतो, खरी गोष्ट आहे, अपराध आहे तो. आणि म्हणून आपलं घर इतकं स्वच्छ ठेवावं की या गोष्टी त्यात येऊ नये. आपण प्रयत्न करावा की कमीत कमी या कीटकांविषयी पण हिंसा होऊ नये, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. भक्त बनणे ह्यात प्रारब्धाचा भाग किती? एखाद्या नास्तिक माणसाचा उद्धार कसा होईल? एखाद्याच्या बुद्धीची कुवत भगवंत भगवतज्ञान समजून घेण्याची नसेल, त्याचा उद्धार कसा होईल? भक्त बनणे याच्यामध्ये प्रारब्धाचा भाग नसतो. गुरु आणि कृष्ण यांच्या कृपेने तुम्हाला ही संधी प्राप्त होते, त्या संधीचा तुम्ही लाभ घेतलात तर तुम्ही भक्त होता. प्रत्येक वेळी जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये उपदेश करतात आणि शेवटी म्हणतात यथेच्छसी तथा कुरु, तुला काय करायचं त्याप्रमाणे वाग तू. हा मार्ग आहे निवृत्तीचा, मोक्षाचा, मुक्तीचा, भक्तीचा. हा मार्ग आहे बद्ध जीवनाचा. हे दोन्ही मार्ग तुझ्यासमोर सदैव उघडे आहेत. गीतेचा हाच उपदेश आहे. एखाद्या नास्तिक माणसाचा उद्धार कसा होईल? आता तो नास्तिक असल्यामुळे त्यानेच आपल्या घराच्या दार खिडक्या सगळं बंद करून ठेवलेलं आहे. मग तो म्हणेल की माझ्या घरामध्ये सूर्य कसा प्रवेश करेल? अरे तू बाहेर ये किंवा खिडकी उघड. जोपर्यंत आपण मनाच्या खिडक्या उघडत नाही तोपर्यंत तसं होणं शक्य नाही. पण यदा कदाचित एका भक्ताने, जसं आपण कोणाला म्हटलं की हा कृष्ण प्रसाद घ्या, म्हणून म्हणे मी नास्तिक आहे, आम्ही याला खात, आम्ही या काही खात नाही, तर आपण म्हणू एक बर्फी घ्या, बर्फी चालेल. तर तो खातो बर्फी, पण तुम्ही त्याचा प्रसाद. तुमची इच्छा काय आहे की हे खाऊन त्याच्या मनामध्ये भक्तीविषयी काहीतरी भावना उत्पन्न झाल्या पाहिजे, तर त्या झाल्या तर तो भक्त होऊ शकतो. एखाद्याच्या बुद्धीची कुवत भगवंत किंवा भगवतज्ञान समजून घ्यायची नसेल तर त्याचा उद्धार कसा होईल? त्याची काही काळजी करू नका. भगवंत म्हणतात की मी त्याच्या हृदयातला जो अंधकार आहे तो नष्ट करत असतो. त्यामुळे सुदामा, गजेंद्र हत्ती, उग्रसेन यांची उदाहरणं दिली जातात की उग्रसेनकडे पौरुषत्व ते काय, सुदामाकडे संपत्ती ती काय, गजेंद्राचा जन्म तो काय, पण तरी पण एका शुद्ध भावनेपोटी ते भक्त झाले. त्यामुळे कोणीही असा विचार करू नये की माझ्याकडे अमुक एक कला नाहीये, माझ्याकडे काही ऐश्वर्य नाहीये, मग मी भक्त होऊ शकतो का? अवश्य भक्त होऊ शकतात. तिसरा प्रश्न आहे, भगवतधामातील जीव कधीही मृत्यूलोकात येत नाही, तर सुरुवातीला आपण कुठे होतो व इथे कसे आलो? आता या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत तरी आम्ही एका प्रश्नाने देत असतो. तुम्ही समजा विहिरीमध्ये पडला आहात,
विहिरीमध्ये, आणि पाणी आहे भरपूर आतमध्ये, तुम्हाला पोहता येत नाहीये. आणि कोणी समजा दोरखंड टाकला एक, की हा दोर पकडा आम्ही तुम्हाला वर खेचतो, पहिल्यांदा सांगा मला ढकललं कोणी आतमध्ये, त्याशिवाय मी नाही हात लावणार दोरीला त्या. असं आपण ससा करू नये. ती दोर पकडावी, कठड्यावर जावं, थंडी असेल तर पांगल ब्लँकेट घेऊन आपलं अंग पुसावं, आणि मग चर्चा करण्यासाठी प्रचंड वेळ आहे तुमच्याकडे, की कुठून पाय घसरला असेल, का कोणी मला ढकललं असेल, का इथे इथे उभं राहू नये, का तिथे उभं राहू नये. त्यामुळे या भौतिक जगामध्ये आपण कुठून आलो आणि कसे आलो, आलो हे तर खरं आहे. काही लोकांना वाटतं की हेच आध्यात्मिक जगात आहे, एवढी तरी भ्रांत धारणा कोणी करून घेऊ नये. हे भौतिक जग आहे, या ठिकाणी जन्ममृत्यू होत असतो, तर निश्चितच आपण काहीतरी इच्छा प्रकट केलेली आहे. आणि ती इच्छा प्रकट कोणती केली आहे, की मी समजा श्रीकृष्णांप्रमाणे, आज आपण श्रीकृष्णांचं पूर्ण हे पाहणार आहोत, मी समजा श्रीकृष्णांप्रमाणे भोगता झालो तर, मला स्वतःला भोग करता आला तर, बस ही इच्छा झाली आणि भगवंतांनी आपल्याला या ठिकाणी आपली पाठवणी केली. श्रील प्रभुपाद त्यांच्या तात्पर्यामध्ये एक सुंदर उदाहरण देतात. एक भिकारी आहे, तो कोल्हापूर एसटी स्टँडच्या इथे बसलेला असतो, तो पाहतो की लोक गाड्या घोडे फिरतायत. त्याच्या मनामध्ये मर्सिडीज गाडीमध्ये बसायची इच्छा होते, का कोण जाणे, पण आहे इच्छा आहे. तर कोणी त्याला मदत करू शकेल, त्याच्या इथे ओळखीचे कोण नाहीये, त्याच्या अंगाला सदैव दुर्गंधी असते, पण त्याला स्वतःच्या मर्सिडीज गाडीमध्ये बसायचंय. आता नीट विचार करून मला उत्तर द्या, कोणत्या अवस्थेत, जीवनाच्या कोणत्या अवस्थेत त्याला स्वतःची मर्सिडीज कार मिळू शकेल. हा, पुनर्जन्म, त्याच्यापेक्षा सोपं काही उपाय आहे का? स्वप्न, कोणी म्हटलं स्वप्न, बरोबर. त्या स्वप्नील जगामध्ये तो जाईल, दुकानदार म्हणेल की आज माझी इच्छा आहे की तुम्ही एक गाडी घ्या माझ्याकडून, तुम्ही घ्याच, एक जी आवडते ती घ्या, पैसे द्यायची काही त्याची गरज नाहीये. मग तो ती गाडी घेईल, त्यातनं कोल्हापूरमध्ये फिरेल, मग लोकांना सांगेल, मग बघेल की लोक कसे माझ्याकडे ईर्ष्याने पाहतायत. तर हे काय आहे, सकाळी पोलिसाचा दांडा हाटला मारला बाजूला, हे होत ती मर्सिडीज, तो ड्रायव्हर आणि ते कुठे गेलं, संपलं, भोपळा फुटला तो भ्रमाचा, ते स्वप्न होत. प्रभात म्हणतात त्याचप्रमाणे बद्ध जीव ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाकडे अशी भावना व्यक्त करतो, किंवा मनामध्ये भावना व्यक्त करतो, भगवानला सांगायची काही गरज नाहीये, की मी स्वतः भक्त झालो तर, ती इच्छा प्रकट केली की आपल्याला या ठिकाणी पाठवलं जातं, की या ठिकाणी भरपूर स्वप्न बघा, स्वप्नामध्ये पोट भर मेजवान्या खा. एकदा काय तुम्हाला ते स्वप्नील जगाविषयी तिटकारा आला, बस झालं, आता आहे सत्य परिस्थिती काय, मला कोणी सांगेल का? तर सत्य परिस्थिती समजण्यासाठी झोपेतून उठावं लागतं. कित्येकदा स्वप्न इतकी गोड असतात की आपण वाटतं की थोडा आणखी झोपतो, जरा गोड स्वप्न पडलं होतं म्हणून. कधी कधी स्वप्नामध्ये मागे वाघ लागतो आणि आपण वाघ 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 वाचवा वाचवा वाचवा, तर आपले भाऊबंद असे म्हणतील कुठे वाघ, काय आम्हाला काही दिसत नाही वाघ वगैरे, ठीक आहे मी पण तुझ्या बाजूला झोपतो आणि तुझ्या स्वप्नामध्ये येऊन त्या वाघाला मारतो. असं शक्य आहे कधी की तुमचा मित्र तुमच्या बाजूला झोपून तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्या वाघाला मारेल? नाही. म्हणून ह्या स्वप्नील जगामध्ये कोणी कोणाला मदतही करू शकत नाही खऱ्या अर्थाने. एकच उपाय आहे, उत्तिष्ठ जागरत, उपनिषद सांगतात उठा. स्वप्न चांगली का वाईट त्याच्यावरती उपाय एकच, डोळे उघडा. त्यामुळे गीता जी आहे ही आपले डोळे आपल्याकडे उघडत असते. शेवटचा प्रश्न घेतलाय आपण, चोरी केली की शिक्षा होते, जेलमध्ये का गेलो याचे कारण चोराला कळते व तो पुन्हा चोरी करत नाही. मनुष्याला जीवनाची दुःखे येतात ती कुठल्या कुकर्मामुळे आहेत हे कळत नाही, जर कळाले तर कोणीही कुकर्म वाईट करणार नाही. तुमची आशा फार चांगली आहे, पण जग असं नाहीये. अनेक लोक आहेत जे परीक्षित महाराज, म्हणजे तुमचा हा प्रश्न आहे त्याचं उत्तर 5000 अधिक वर्षांपूर्वी महाभारत संपल्यानंतर परीक्षित महाराजांनी हे ऑब्झर्वेशन दिलं होतं, एक दुष्ट श्रुताभ्याम यत पापम जानन अपी करोती अहितम. दुष्ट मी कधी कधी पाहतो की चोराला पकडल्यानंतर शिक्षा होते, मी कधी कधी ऐकतो की चोरी केल्यानंतर शिक्षा होते, किंवा अगदी साधं उदाहरण घेतलं तर लहान मुलाला समजतं की पतंग उडवताना छपरावरून जरा पुढे 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 अगदी कडेशी आलं की कधी खाली पडू आपण, कधी खाली पडू आणि मला पाय तुटेलही. जर एका मुलाने खाली पडून पाय तुटल्यानंतर 15 दिवस हॉस्पिटल झाल्यानंतर म्हणेल त्यात काय, आता बरं झालं की पाय, म्हणजे या सगळ्या अनुभवातून काही शिकलाय का तो? त्यामुळे अनेक अनेक कोट्यवधी जीव असे असतात त्यांच्या जीवनाचं ब्रीद वाक्य असतं हम नाही सुधरेंगे. खेदाची गोष्ट आहे पण अनेकांच्या जीवनाचं हेच असतं, त्यात काय, यात काय, यात काय, त्यात काय. आणि ज्यावेळी तो मोठा फटका बसतो कित्येक लोकांना असं वाटतं अहो जीवनात जर का दुःख नसतील ना तर ती सुख अगदीच अशी उगाच मिळमिळीत वाटतील, म्हणून जरा दुःख आलं की बरं वाटतं, जरा आंबट गोड. त्यांच्यासाठी मात्र हे जग खरंच आहे, भरपूर आस्वाद घ्या दुःखांचा. आणि कितीदा त्यांचं असं असतं की त्यांनी ती दुःख इतरांच्या जीवनात पाहिलेली असतात, ज्याला हिंदीमध्ये आपबीती म्हणतात, आपल्यावर ते बेतलं की मग मात्र फार त्रास होतो. म्हणून नुसतं असं नाहीये की चोरी केली की शिक्षा होते आणि जेलमध्ये गेलं की त्यावेळी त्रास होतो म्हणून माणूस ते समजलं की ते चोरी करणार नाही. आमचे काही पोलीस मित्र आहेत, ते म्हणतात की मुंबईमध्ये हात सफाई किंवा हात चलाखी करून पॉकेटमारी केली की त्याला 3 महिने शिक्षा होते. तो 3 महिने आत गेला की तो ग्रॅज्युएट होऊन बाहेर निघतो. कशामध्ये ग्रॅज्युएट होतो तो? तर कुलूप फोडण्यामध्ये किंवा तिजोरी फोडण्यामध्ये किंवा घर फोडण्यामध्ये. घर फोड्यात 3 वर्ष आत जातो. तो तिकडनं आला की तो सरळ चाकू चालवणे, गुप्ती चालवणे याच्यामध्ये ग्रॅज्युएट होऊन येतो, कारण त्या 3 वर्ष त्याला संघ कोणाला मिळतो त्या ठिकाणी. ज्याच्या मनामध्ये एक अशी बंडखोरीची वृत्ती आहे तर त्याला त्या जेलमध्ये, सध्याच्या जेलमध्ये गेल्यानंतर त्याला निश्चितच ही भावना होते की त्याला तिकडचे जे लोक आहेत त्याचे सगळे तिकडचे सिनियर्स ते म्हणतात तू कसं रे पाकिट मारतो तू? तर म्हणजे मी हे, तुम्ही म्हणाल की तुम्हाला कसं माहिती हो, पण मी एका ठिकाणी ऐकलेलं आहे, अनुभव नाहीये की, आणि मी इथं पाहिलेलं पण आहे काय माणसाला पाकिट मारताना. त्याच्या मधल्या बोटाला त्याने एक ब्लेड बांधलं होतं, त्या ब्लेडवरती एक चिकटपट्टी होती आणि ते तो कसं काय होईना पण तो ते ब्लेड वर खाली करू शकत होता. त्याने समोरासमोरच एक चक्कन हे मारलं, तो खिशाला त्याला एक भेक पडली, त्यातनं जे काय ते घेऊन पसार झाला तो. तर त्या ठिकाणी त्याला कोणी सांगेल की हे हात असा नसतो धरायचा, हा असा मारायचा असतो, तो म्हणतो अरेच्छा चुकलो की मी, म्हणजे चोरी करणं पाप नाहीये तर मी ही बरोबर चोरी नाही केली हे पाप आहे. मी आतापर्यंत एवढी कुलूप कशी उघडायची शिकलो होतो पण हे नेमकं हे नवीन अलीगडचं काहीतरी आलंय ते मला समजलं नाही काय ते. हा ती चूक झाली, हा काय काय, हा तर नवीन आयटम मिळाली. तर त्याच्या मनामध्ये जे जेल, त्या जेलचा उद्देश काय आहे की मी हात पाय चांगले आहेत, दृष्टी चांगली आहे, कान चांगले आहेत, तर मी कुठे नोकरी केली पाहिजे, काही धंदा केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे. तर जे ज्या कारणासाठी ते जेल तयार केलं आहे त्याविषयी तिथे काही चर्चाच नसते. आणि त्याचप्रमाणे हे भौतिक जगही भगवंताने का निर्माण केलंय, तुम्हा आम्हाला भोगण्यासाठी नाही, मी इथे का आलो तर चुकीची भावना करून इथे आलोय, त्या भावनेमध्ये दुरुस्ती कशी होईल, आतापर्यंत सर्व काही मी माझ्या भोगासाठी करतोय, तर भगवंतासाठी मी कधी करायला आरंभ करेन याच शिक्षण घेण्यासाठी सर्व काही दिलेलं आहे. ते एकदा आपल्याला समजलं की मग जीवनामध्ये काही क्लेश राहत नाही. आता आपण एक थोडक्यामध्ये कालचा जो चर्चा होता प्रश्न शेवटचा, ठीक आहे. यांचा प्रश्न असा आहे की प्रत्येक जोनीमध्ये एकदा जन्म मिळतो की कुत्रा जन्म पण 100 वेळा घ्यावा लागतो. नॉर्मली एकदाच मिळतो. पण समजा तुम्ही काहीतरी असं घोर काहीतरी केलं असेल, गोहत्या जर का कोणी केली असेल, तिचं अनुमोदन केलं असेल, तिच्याविषयी सपोर्ट दिला असेल किंवा तो करत असेल, तर त्यांना गायीच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढे जन्म गायीचे घेऊन त्यांची हत्या केली जाते असं आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे. किंवा पशुहत्या स्वतःच्या जिव्हा लवल्यासाठी किंवा इतर काही कामासाठी, जर का तुम्ही असं काहीतरी घोर पाप केलं असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा ठेवतात. नाहीतर नॉर्मली म्हणजे मनुष्य जीवन समजा 10वी समजली तर डिग्री 1, 2, 3, 4 हे तुम्ही आपोआप पास होत जाता वरती वरती. पण ही शाळा अशी आहे की 10वीत नापास झालं की पुन्हा KG मध्ये पुन्हा पहिली दुसरी चौथी पाचवी सहावी असं आहे. तर मी कोण आहे? आमचा ह्या ज्या स्लाइड शो आहे हा आमच्या इंग्लिश गीता वर्गाचा आहे, त्यामुळे मी याचा मराठी अनुवाद करून देईन. ज्यांना इंग्लिश समजते त्यांना ते समजेलच. माझं खरं स्वरूप हे भौतिक शरीर नसून शाश्वत आत्मा, तो खरा मी आहे. तर काही जण म्हणतात की आत्म्यासंबंधी पुरावा काय हो? एक आहे सामान्य ज्ञान, कॉमन सेन्स, की आता जा ना पाठी परत एकदा. नाही फक्त पेज अप केलं की गेलाच. या ठिकाणी एक मृत्यू झालाय, बहुतेक तो पिता आहे, लहान मुलाचं त्यांनी शरीर ठेवलेस, तर ते शरीर जर का जिवंत असेल तर त्या पित्याच्या चेहऱ्यावरती हास्य असतं, तो मुलगा पण हसला असता. पण त्याला माहितीये की या शरीरातून आत्मा निघून गेलेला आहे, म्हणून ते अतिव दुःख, म्हणून तो क्लेश. पुढे पुढे दुसरी गोष्ट आहे ज्याला इंग्लिशमध्ये इंट्युटिव्ह अंडरस्टँडिंग, म्हणजे एक आतूनच येणारी भावना, की आपल्याला समजतं की मी नेहमी माझं घड्याळ, माझे बूट, माझी चप्पल, माझा चष्मा आणि हा काय आहे माझा हात. तर मी समजा चप्पल बूट घड्याळ नसेन चष्मा नसेन तर मी हात पण नाहीये. मग मी हात नाही, मी पाय नाही, मी पोट नाही, मी कान नाही, डोळे नाही, मग मी कोण? मी ना, मी माझं नाव श्यामानंद दास, पण ते छातीचं नाव आहे श्यामानंद दास. मग तुम्ही इथे का हात लावताय? तर मी जो आत राहणारा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे अंगुली निर्देश करत असतो नेहमीच. पुढे तर ज्याप्रमाणे गुलाबाचा वास, हा वास आपण दाखवू शकत नाही पण तो येतो, त्याप्रमाणे आत्मा हा पाहू शकत नाही पण आत्म्याचं अस्तित्व हे संपूर्ण शरीरभर पसरलेल्या चेतनेनुसार आपण समजू शकतो. सध्या वैद्यकीय शास्त्रामध्ये नियर डेथ एक्सपिरियन्सेस, जवळजवळ मृत्यूचा अनुभव, ही एक अतिशय विलक्षण नवीन एक ब्रँच, एक शाखा उघडलेली आहे. हे ऑपरेशन चाललंय, तो पेशंट आहे, 3 डॉक्टर्स आहेत, त्याच्यावरती ते शल्य चिकित्सा करतायत, सर्जरी करतायत, आणि वर पहा तुम्ही, वर एक मनुष्य सदृश अशी एक आकृती आहे आणि ती खाली पाहतीये. मोठ्या ऑपरेशनच्या वेळी अनास्थेशिया म्हणजे गुंगी देतात, सगळ्यांना समजते गुंगी काय ते? त्या गुंगीमध्ये त्या माणसाला काही हलता बोलता येत नाही, काही समजत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही काही निवडक ऑपरेशनच्या वेळी त्या पेशंटनी गुंगी उतरल्यानंतर 24 कधी 32 कधी 48 तासानंतर त्याला पूर्वस्मृती आली
आणि डॉक्टरने म्हणाला की मध्ये तुम्ही एक अमुक एक वस्तू मागितलेली का, मग त्यासाठी तुमचा तो सहाय्यक होता, त्याने जाऊन ते कपाट उघडलं, मग त्या कपाटात त्या वस्तू मिळाली नाही, मग तुम्ही त्याला ओरडलात लवकर आण, मग तो बाहेर पडाला, त्यातनं तो घेऊन आला. तो डॉक्टर म्हणतात हे तुला कसं समजलं, त्यावेळी तू जवळ तू ब्रेन डेड होतास, म्हणजे डोळे बंद, माणूस फक्त एक भाजीपाल्यासारखा तिथे बसलेला आहे त्या ऑपरेशन थिएटरवरती, तर कसं काय त्याला समजलं हे. तर याने पाश्चात्य डॉक्टर्स त्या ठिकाणी हे रिसर्च जास्त होत आहे पूर्णपणे बुचकळ्यात पडलेले आहेत. पण आपलं शास्त्र म्हणतं की ते शरीर त्याचं ते एक साधन आहे, जसं तुमची गाडी तुम्ही समोर पार्क केलेली आहे, सगळेजण जे कोणी टू व्हीलर फोर व्हीलरने आलेत, समजा कोणी म्हटलं एक पांढरी ऍक्टिवा गाडी समोर होती ना तिच्यावर एक झाड पडलंय, लगेच दोन तीन जण उठून धावतील, कारण पांढरी ऍक्टिवा म्हणजे. मग समजलं की अरे माझी नाही ती, ज्यांची ऍक्टिवा गाडीच नाहीये तो माणूस हलणारही नाही का, कारण त्याची संबंध नाहीये काही. म्हणून त्या शरीराशी तो भावनात्मक संबंध असला की मग ती आपुलकी आणि मग ती ओढ असते, आसक्ती असते. अशा प्रकारे डॉक्टर सध्या याच्यावरती विचार करतायत, पण आपल्या गीतेच्या तत्वज्ञानानुसार आपण हे सहज समजू शकतो. या आहेत डॉक्टर सत्वंत पस्त्रीच्या, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स निमहान्स बेंगलुरू, सध्याचं नाव ते आहे पण जुनं बेंगलोर, या ठिकाणी संस्था आहे. त्यांचं काम एकच, कुठे पण पुनर्जन्माविषयी काही मागमूस जरी काही एक बातमी आली की अमुक अमुक गावामध्ये एक मुलगी आहे ती म्हणते मी या ठिकाणी आधी आले होते, हे लोक लगेच त्या ठिकाणी जाऊन त्याचा अगदी छडा लावतात की यात काही गडबड तर नाही ना, यात काही इस्टेट विषयी काही प्रॉब्लेम तर नाही ना, काही नाही ना. त्यांनी त्यांच्या ज्या रिसर्चमध्ये हे काढलं, वरच्या उजवीकडे वरती तीन महिला उभ्या आहेत, त्याच्यापैकी मधली जी आहे महिला तरुणबाई, तिची एक आई ह्या जन्मीची आहे आणि दुसरी आई पूर्वजन्मीची आहे. अचानक तिला समजलं की मी ह्या गावची नसून माझा जन्म तिकडचा आहे, मग ती तिथे गेली. त्याच्यापैकी जी अतिशय वृद्धा बाई आहे आपल्या उजवीकडे अगदी, ती म्हणाली की हो माझी अशी मुलगी होती आणि ती आजारामध्ये मरण पावली, तर ही आता आपल्या दोन्ही आयांकडे जाते. म्हणजेच पुनर्जन्म काही अगदी काही आकृत किंवा अगदी काही प्रचंड खळबळजनक अशी काही गोष्ट नसून ही एक नॉर्मल गोष्ट आहे. काही जणांना ती स्मृती होते, काहींना नाही, एवढंच पुढे. आणि बाकीची अनेक उदाहरणं आहेत. ही जी शेवटची स्लाइड आहे इथली, देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती न मुह्यती. धीर पुरुष एकाच वर्तमान जन्मामध्ये आपलं शरीर, तुमच्याकडे तुमचे लहानपणाचे फोटो आल्बम आहेत काही जणांचे असतील, तुम्ही समजा दाखवलं कोणाला की बघा माझा फोटो बघा, सहा महिन्याचा असताना हा फोटो, दोन वर्षाचा असताना हा, पाच वर्षाचा असताना हा, 27 वर्षाचा असताना आणि हा आता मी जो आहे तो. मी समजा म्हटलं हे सगळे वेगवेगळे लोक आहेत हो, अहो काय म्हणता तुम्ही, दिसत नाही माझा चेहरा बघा आणि हे बघा ना, 2, 6 आणि 8, 10, 12, तुम्हाला की थोडाफार एक त्यात साम्य आहे, पण ते तुम्ही आता एवढे तुमचं डोकं मोठं आणि केस पिकलेले, अहो पण तू मीच आहे तो, तो तुम्ही नाही आहात, ते तुमचं शरीर होत, शरीर बदलत चाललंय या शरीरात बदला, या शरीरातील बदलाप्रमाणे. तर हा बदल आपल्याला होईल, मला हा बदल आम्हाला दिसत का नाही. सध्याचा डिजिटल युग आहे, पूर्वी आणि आधी अद्यापही असेल काही सिनेमा जे आहेत त्या सिनेमाची एक रील असते, रील एवढा मोठा एक स्पूल म्हणतात त्याला, पाहिलंय कधी, तो एक प्रोजेक्टर असतो तसा टर आवाज करत असतो, मग त्यातनं ते एक 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 प्लास्टिक ती सेल्युलॉइडची फिल्म असेल त्याच्यात इकडनं प्रकाश घातला की तुम्हाला पडद्यावरती सिनेमा दिसतो. सिनेमात काय दिसत, तिकडे
कोणी म्हणतं ए थांब नाही थांबणार थांबला खांदो का नाही चल हो महेश तयार त्या दोघांचं ते युद्ध चालू आहे तिकडे ते जे युद्ध चालू आहे ना त्या पडद्यावरती त्या युद्धाचं उगम स्थान आहे ही इकडची प्लास्टिकची रील थोडी छोटीशी स्पूल तुम्ही ती स्पूल पाहिलीत ना तर त्यात काय दिसणार नाही युद्ध वगैरे त्यात काय दिसेल एका हा एकाचा हात असा आहे दुसऱ्या याच्यामध्ये थोडासा असा आहे अशी 16 जर का त्यांनी ती स्पूल फिल्म्स काढल्या तर त्या 16 याच्यामध्ये तो हात थोडासा वर दिसेल म्हणजे आपले डोळे यांना समजा 16 किंवा 27 चित्र फटाफट फटाफट दाखवली तर आपल्याला वाटतं की हा माणूस त्याने हातवरती केला गाडीत बसला गाडीत पुढे गेला समजा तो ऑपरेटर बंद पडला तर तो जो असतो तो तिथेच राहिलो चिकटून पुढे जाणारच नाही आणि प्रत्येकाच्या घरातला अनुभव की समजा कोणी दूरचे काका आले आणि ते आपल्या टेबल म्हणतात केवढा मोठा झाला मी ज्यावेळी पाहिला त्यावेळी एवढासा होता साहजिकच आहे ते एवढ्याचा 10 वर्ष झाले त्याला 10 वर्षामध्ये एवढाचा एवढा होणार नाही पण ते प्रत्येकाला बोलायला लागतं ते काय की नाही अनुभव प्रत्येकाचा तर त्यांनी आपल्याला पाहिलं असं 2 वर्षाचं असताना आज 8 वर्ष झाल्यानंतर ते आपल्याला पाहतात 10 वर्षाचं असताना पण त्यांच्या आई वडिलांना विचारा की तुम्हाला वाटतं का तुमचा मुलगा बदलला म्हणून काय बदलला तर आहे पण समजलं नाही आम्हाला बदलताना कसा तो उद्या घरी जा आणि घरचं जे मोठं घड्याळ असेल त्याचा जो लहान काटा आहे तो कसा फिरतो ते पहा तुम्हाला इतका कंटाळा येईल ते बघायचा की काय हा बहुतेक हा बाबा फिरतो की नाही या तो फिरतो की नाही हे पाहण्यासाठी 1 तासाने या मग समजेल हा फिरला 5च साहेब पुढे गेलाय पण नक्की जातोय तो मिनिट काटा आहे त्याच्याकडे बारकाईने पाहिलं की थोडासा पुढे गेला दिसतो सेकंड काटा मात्र टिक 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 पुढे जाताना दिसतो तर त्याचप्रमाणे आपणही या शरीर एकमाजी पाहत राहिलो तर कधी समजणार नाही की कोणी बदल कसा घडतो ते पण कालांतराने तो बदल दिसत असतो तर ह्या सगळ्या बदलावरती जो मोहित होत नाही तो खरा विद्वान माणूस बंद करा स्लाइड शो आज आपण पुढचं तत्व जे आहे की मग भगवंत म्हणजे कोण आता याविषयी भारतामध्ये समजा 100 माणसं पकडली तर किमान 110 मतं असतात साहजिकच आहे अगदी निर्विवादपणे भगवंत आमचे गुरु आहेत आणि ते भगवंत आहेत कशावरून ते म्हणतात तसं म्हणून इथपासून ते कोणी म्हणेल की मीच भगवंत आहे आणि तुम्ही देखील भगवंत आहात फरक इतकाच आहे की मला समजलंय आणि तुम्हाला समजलं नाहीये तर भारतामध्ये असे दाढीवाले भगवंत बिना दाढीचे भगवंत चमत्कार करणारे भगवंत नमस्कार करणारे भगवंत तुम्हाला पैसे देणारे भगवंत नंतर ते मुद्दल आणि व्याजासकट घेऊन पळून जाणारे भगवंत प्रत्येक दगडाखाली भगवंत सापडेल एक कोणी म्हणेल कणकण मे भगवान सगळ्या ठिकाणी भगवंत आहे सर्व विश्वामध्ये जो ठसावला तो खरा भगवंत तर एक माणूस असतो एक तो पियानो शिकवायचा आणि त्याने जाहिरात दिली होती आपली की तुम्हाला काहीही येत असेल पियानोतलं तर मी तुम्हाला शिकवेन अगदी तरबेज बनवेन महिन्याची फी फक्त 100 रुपये तुम्हाला समजा थोडाफार पियानो येत असेल तरी तुम्ही या तरी मी तुम्हाला शिकवेन महिन्याची फी 1000 रुपये कोणी म्हटलंय वेगळा न्याय दिसतो हा ज्याला काहीच येत नाही त्याच्यावर तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात मग तरी फी फक्त 100 रुपये असं का आणि ज्याला थोडंफार येतो कधी घरी आपला एक आपटले असेल 3-4 वेळा कीबोर्डवरती तर त्याला तुम्ही 1000 रुपये का घेता तर म्हणे अहो असं आहे जे असं अर्ध कच्च असं काहीतरी ज्ञान घेऊन येतात ना त्यांचं ते डोकं साफ करताना आधी मी मेटाकुटीला येतो आधी की तुम्ही आधी तुमची ती घाण बाहेर काढा डोक्यातून ते डोकं जरा साफ करा थोडं वाजवून पहा थोडा आवाज आला पाहिजे पोकळी असल्याचा मग आम्ही त्यात काही भरू शकतो त्यामुळे आज समजा मी तुम्हाला म्हटलं की फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल तुमचं काय मत आहे कृणाल की झाली का ती म्हणजे चांगला आहे कधी झाली झाली 300 वर्ष झाली त्याला आवडलं आपल्याला चांगले झाले की मला काही माहितच नाही तो फ्रान्स देश कुठे आहे आणि ती राज्यक्रांती म्हणजे काय त्यामुळे माझं काही याच्यावर मत नाही मी काही आपलं ते त्याचा एवढा व्यासंग नाही शेक्सपियरच्या नाटकाविषयी तुमचं काय मत आहे नाही हो कधी नाही वाचते आम्ही बरं चिनी गद्याविषयी तुमचं काय मत आहे चिनी भाषेतील लहान लहान कविता असतात त्या आम्हाला चिनी भाषा येत नाही त्यामुळे आम्ही काय बोलू शकत नाही अच्छा अध्यात्मातील भगवंताशी तुमचं काय मत आहे मला माझं ऐका एक मिनिट तुम्ही बोलण्याआधी माझं ऐकून घ्या तुम्ही आधी तर प्रश्न असा पडतो की ह्या जगातील जे भौतिक विषय आहेत त्याबद्दल तुम्ही आपलं अज्ञान अगदी खुल्लम खुल्ला सांगता त्यात तुम्हाला अभिमानही येतो की मला कुठे वेळ आहे सगळं पॉलिटिक्स आणि राजकारण याच्या विचारचा करायला हा पण मी रिटायर झालो की गीतेवरती एक पुस्तक देणार आहे मला समजलेली गीता मला आवडलेली गीता मला न आवडलेली गीता मला पटलेला श्रीकृष्ण मला न पटलेला श्रीकृष्ण काय काही काय बाजार लावल्या लोकांनी शंकराचार्यांच्या भाषेत याला अर्ध कुक्कुटी न्याय म्हणतात एका शेतकऱ्याकडे कोंबडी होती समोरच्या भागातून अन्न पुरवठा करायला लागायचा मागच्या भागातून रोज सोन्याचं अंडं यायचं तो विचार करतो आता जशी जगात मंदी आली आहे तर मंदी म्हणजे कॉस्ट कटिंग याच्या ठिकाणी कॉस्ट कटिंग करतील त्या ठिकाणी कटिंग करायची समोरचा भाग जरा खर्चिक आहे खाते फार ती कोंबडी पाठचा भाग चांगला आहे जर का आपण एका करवतीने ते कापला समोरचा भाग दिला फेकून पाठचा भाग दिला ठेवून तर रोज अंडच अंड की ते सोनाचं अंड विकायचं आणि पैसे घ्या तो ते करतो अंडी बंद त्याचप्रमाणे आपण समजा भगवद्गीतेतील हे श्लोक आहेत हे मला आवडले ह्यात श्रीकृष्ण जे म्हणतायत की मी सगळं काही मी माझी भक्त माझा भक्त हो वगैरे ते मला एक रूपक वाटतं नाही ते असं एक छान काव्य आहे ते गीता म्हणजे अगदी सुंदर काव्य आहे काव्य कसं आहे डोमलाचं जीवनाची मार्गदर्शिका आहे ती मापदंड आहे तो त्याप्रमाणे तुम्ही वागता की नाही पण हेच जसं आम्ही मराठीचा अनुवाद करतो अनुवादाच्या कामासाठी आम्ही पुण्यामध्ये काही विद्वान शोधत होतो मुख्य प्रॉब्लेम असा असायचा समस्या असायची की ह्रस्व दीर्घ उकार छोटे मोठे कधी कुठे लावायचे त्या महाराष्ट्रामध्ये पण अनेक त्यांनी नियम केलेत बदललेत त्यामुळे शेवटी आता महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की लहान मुलांचे लहान मुलं काय मोठे कॉलेजमध्ये पण ह्रस्व दीर्घाच्या चुका आम्ही पाहणारच नाही म्हणजे काय प्रश्नच मिटला एक भावे म्हणून प्रोफेसर भेटले समोरच्या भवन्स कॉलेजमध्ये आमच्या मंदिराच्या ते म्हणाले की BA एका पेपरामध्ये एका मुलाने मी तर त्याने जो मी जो आहे तो पहिला मी ठेवला होता तर ते मला म्हणतात की ज्याचं ज्ञान एवढं अगाध आहे त्याने मुख्य म्हणजे BA साठी मराठी घ्यावाच कशाला पण नाही त्यांची इच्छा असते की काय 4-5 रसोदीर्घ चुका झाला म्हणून का मी BA होत आहेत नाही मला तर त्याचप्रमाणे थोडंफार मला गीते मला काही आवडत असेल याचा काय मला गीता समजली असं नाही असं नाही काही लोकांना गीता पाठ असते सुरुवातीपासून अंतापर्यंत काही लोकांना उलटी पाठ असते एकाने मला म्हटलं की गीतेचे खरे ना 12 श्लोक महत्वाचे आहेत म्हटलं नशीब 12 तारी म्हणताय काही जण म्हणतात गीता म्हणजे काय हा एकच श्लोक आहे तो कर्म करा फळाच्या पैशा करू नका संपलं आहे की नाही म्हटलं हे एवढं सोपं असतं तर अर्जुनाथ भगवंताने हेच सांगितलं असतं की तू कर्म कर फळाच्या पेक्षा करू नको हरे कृष्णा पण नाही 700 श्लोक सांगावे लागले करमणुकीचा भाग सोडला तर एक आपल्यासमोर हात जोडून विनंती आहे की तुम्ही कदाचित गीतेमधला जो भक्तीविषयीचा दृष्टिकोन आहे तो कधी कधी समजायला कठीण होईल पण ओपन माइंडेड एक थोडी तरी मनाची जी कक्षा आहे ती थोडी रुंद करा गीतेचा जो संदेश आहे त्याला आपल्या जीवनात थोडं स्थान द्या त्याच्यावरती प्रयोग करा एक
जर का तो प्रयोग जीवनात यशस्वी ठरला तरच पुढचं पाऊल उचलं. तर आज आपण भगवंत, काल सांगितल्याप्रमाणे गॉड विथ अ कॅपिटल जी, या सगळ्या नियंतांचा नियंत्रक, तो कोण, तो काय करतो, तो कसा वागतो, त्याचं घर कुठे आहे, त्याचा मोबाईल नंबर काय आहे, त्याचा पत्ता काय, त्याला आई वडील कोण, त्याची मुलं किती, हे सगळं आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. पहिल्या प्रथम भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की सर्वांचं उगमस्थान त्यालाच तुम्ही परमेश्वर, परब्रह्म, भगवंत म्हणू शकाल. सर्वांचं म्हणजे सर्वांचं, नो एक्सेप्शन्स, काही अपवाद नाही. अमुक एक अनुभव भगवंताकडून येतो, हा अनुभव आला भगवंताकडून नसेल कदाचित, असं नाही. सर्व काही त्यांच्यापासून निर्माण होत असतं. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. त्याचबरोबर सर्वोच्च स्वामी, स्वामी म्हणजे मालक, नियंत्रक, भोक्ता आणि हितचिंतक. भोक्तारं यज्ञ तपसाम सर्वलोकमहेश्वरं सूरिदं सर्वभूतानां ज्ञात्वां शांतिं ऋच्छति, ज्ञात्वा माम शांतिं ऋच्छति. की मी सर्वोच्च स्वामी आहे. आपण प्रत्येक जण, तुमचं घड्याळ तुमचं आहे, तुमची गाडी तुमची आहे, पण या ठिकाणी एक व्यक्ती असा म्हणतोय की संपूर्ण या ब्रह्मांडातील, अनंत कोटी ब्रह्मांडातील सर्व संपत्ती माझी आहे. तुम्हाला कशावरून? मी निर्माण केली आहे. जो ओरिजिनल स्वामी आहे, मालक आहे, जो त्याचा नियंत्रक आहे, त्याला अधिकार आहे ना भोग घ्यायचा. जसं एक माणसाचा मोठा बंगला आहे, समोर एक कोर्टयार्ड आहे, समोर एक गार्डन आहे, बगीचा आहे, त्याला अधिकार आहे आपल्या बागेमध्ये फिरायचा. त्याने भले त्या बागेत लिहिलं असेल गवतावरती प्रवेश करू नये, कीप ऑफ द ग्रास, पण तो आपल्या बागेमध्ये कुठेही फिरू शकेल, कारण त्याची बाग आहे ती. किंवा काही ऑफिसमध्ये असं असतं, नो एंट्री, आणि तो मालक आत गेला, म्हणलं हो ते लिहिलं ना नो एंट्री, ते तुमच्यासाठी, याचा मालक मी आहे, मी कधी आज जाऊ शकतो. अगदी साधारणपणे आपण पाहतो रस्त्यावर नो एंट्री असेल, म्युन्सिपाल्टी गाड्या आत घुसतात, कारण ते म्हणत की रस्ता आमचा आहे. तर म्हणजे जो नियंत्रक आहे त्याला त्याच्या मालमत्तेवरती पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या समान कोणी नाही, त्यांच्या वरचढ कोणी नाही. आणखीन एक मोठी अट आली आहे, न च समश्च अभि अधिकश्च दृश्यते. आपल्या उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे, त्यांच्या समान कोणी नाही, त्यांच्या वर कोणी नाही. न तस्य कार्यम करणम च विद्यते. एकही गोष्ट अशी नाही की त्यांनी केलीच पाहिजे. तुम्ही म्हणाल की काल ऑफिसमध्ये गेलो नव्हतो म्हणून आज डबल ड्युटी केली का? अरे का म्हणजे काय, पगाराचा प्रश्न आहे. म्हणजे आज तुम्ही जे कार्य करताय त्याच्यावर कोणाचा तरी एक वचक आहे, कोणाचा तरी एक डोळा आहे, हा माणूस काम करतो की नाही. सुपरविजन, सुपरवायझर. सुपर म्हणजे वरती, वायझर म्हणजे पाहणारा, अगदी सोपं आहे. अधीक्षक, निरीक्षक. बघा, पोलीस निरीक्षक किंवा पोलीस अधीक्षक, ह्याच्यामध्ये अधी म्हणजे वरती, इक्षते पाहतो, इक्षण म्हणजे डोळ्याने पाहणं. श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचरम. मया अधी इक्षते, मी याचा अध्यक्ष आहे. आणि अध्यक्ष म्हणजे कसा अध्यक्ष आहे, जसा एक माणूस समोर आला आणि त्याला एक दरवाजा उघडायचा आहे, तर त्याने जर धावून दरवाजा उघडला, यात केवढं मोठं नाहीये, पण त्याने नोकराकडे म्हटलं बस. एकदा नोकराकडे पाहिलं, समोर दरवाजाकडे पाहिलं आणि असा एक फक्त एक इशारा केलाय, तो लगेच धावून त्याने तो दरवाजा उघडला पाहिजे. याला म्हणतात एका मालकाचा त्याच्या मालमत्तेवरती असलेला हक्क. तर ही प्रकृती जी आहे, प्रकृती माता दुर्गादेवी, काल पाहिलं आपण, चर्चा केली याच्याबद्दल आपण. ती ही प्रकृती निर्माण कशावर करते, कोणाच्या आज्ञेवरून करते ती? तिच्याकडे सगळी सामग्री तयार असते, पण तिला विष्णू किंवा कृष्ण यांचा एक एक कटाक्ष लागतो तिच्यासाठी. तो कटाक्ष मिळाला की मग ती याची निर्मिती सुरू करते. तर भगवंत साकार की निराकार, बापरे, नुसतं आपण हे शब्द उच्चारले की लगेच सगळ्यांच्या बौद्धिक तलवारी बाहेर, महाराष्ट्रात तरी, ते साकार नाही निराकार, नाही साकार नाही निराकार. भगवंत दोन्ही आहेत. अहो, एक बिस्किटवाला माणूस आहे मुंबईला, त्यांनी जाहिरात केली होती की ही बिस्किट खारट की बिस्किट गोड, आमच्या लहानपणी जाहिरात यायची ती. तर त्यावेळी नेहमी दाखवायचं की दोन माणसं भांड आहेत की ही बिस्किट खारट आहेत, ही बिस्किट गोड आहेत. मग शेवटी मोठा माणूस सांगतो, नाही नाही, ही दोन्ही आहेत, तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला सांगा दोन्ही आहेत. तर त्याप्रमाणे भगवंत साकार आणि निराकारही आहेत. ते कसं काय? प्रभुपादाने सुंदर उदाहरण दिलं एक. या ठिकाणी एक मनुग्राफ कंपनी आहे, मला येताना दिसली एकदा ती. त्या ठिकाणी आपले जाऊदेवाचे सदस्य पण भरपूर आहेत. तर कोणी सांगितलं की मनुग्राफ, त्यापैकी मनु म्हणजे मनुभाई शहा का मनुभाई पटेल, शहा बहुतेक शहा. तर जर का तुम्ही त्या कंपनीत गेलात, मग ही हे सगळं सुरू कोणी केलं? तर मनुभाईनी. मग हा फोटो कोणाचा? तर मनुभाईंचा. मग हे ऑफिस कोणाचं? तर मनुभाईंचं. तर सगळं मनुभाई मनुभाई मनुभाई, हे गॅरेज कोणाचं? हे मोठं गॅरेज त्यांच्यासाठी मनुभाईचं. नंतर ही बसे जागा मनुभाईंची, हे ऑफिस मनुभाईंचं. मनुभाई कुठे? तर ते आता मुंबईला गेलेत कामासाठी काहीतरी. म्हणजे तुम्हाला त्या वास्तूमध्ये त्या माणसाचा प्रत्येक ठिकाणी प्रत्यय येतो, अनुभव येतो, तो माणूस मात्र त्या ठिकाणी नाहीये. याला म्हणायचं त्या माणसाचं त्या ठिकाणी असलेलं निराकार अस्तित्व. स्वतः त्या ठिकाणी उपस्थित नाहीये, पण सगळं काही त्याचंच नाव आहे. नाव पण त्याचंच आहे, गाव पण त्याचंच आहे, सर्व काही त्याचंच आहे. श्रीकृष्ण म्हणतात, भौतिक जगामध्ये मी निराकार ह्या प्रकारे अस्तित्वात असतो. त्या म्हणून निराकार का? हा, तू काय कोणाला घाबरतो असतो की तू निराकार आहेस म्हणून? नाही, जर का मी त्या ठिकाणी असलो तर तुमचीच नेहमी कुचंबणा होईल. कारण तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलात? तर भोगण्यासाठी. मांजर डोळे मिटून दूध पितं का? पिते दूध डोळे मिटूनही जात मांजराची. पुढे काय? मनी चोरट्याच्या, तो चोर असल्यामुळे त्याला असं वाटतं की मी डोळे मिटले म्हणजे सगळे डोळे मिटले, पण असं नाही होत. तर श्रीकृष्ण स्वतःहूनच या ठिकाणी आपल्यापासून, या ठिकाणी मी नाहीये, हा नाही ना, मग मला या जगाचा भोग घ्यायला मुक्त प्रवेश आहे. जसं आपण सांगू की या ठिकाणी अमुक अमुक प्रॉपर्टी रमेश नाईक यांची आहे, आणि कोणी आलं त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आपण आपापल्या जरीत लावतो. तर कोणी म्हणतो, कुठे तुम्ही सांगता हो, सगळी पृथ्वी भगवंताची, चंद्र भगवंताचा, पॅसिफिक महासागर, भारतीय हिंदी महासागर भगवंताचा कुठे नाव दिलं तिथे की हे कृष्णाजी वासुदेव यादव यांची मालकाची प्रॉपर्टी आहे, आणि कोणी समजा आलाच त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. म्हणून श्रीकृष्ण इतके उदार आहेत की त्यांनी हे निर्माण करून दिलंय, तुमच्यापैकी ज्या लोकांना प्रामाणिक व्हायचं असेल त्यांनाच केवळ मी माझं दर्शन देईन. ज्यांना त्यांच्या चोरटेपणाचा व्यवसाय चालू ठेवायचा असेल, ते पण माझी, ती पण माझीच लेकर आहेत, ते पण माझेच अंश आहेत, करा. आपण या जगातील कोणती वस्तू हिरावून घेतली आपल्यासाठी, तर ज्याच्या काची ज्याची होती तात्पुरती, त्याला त्रास होतो. पण श्रीकृष्ण इतके पूर्ण आहेत की एक ब्रह्मांड कोणी चोरून दिलं ना, हायजॅक केलं कोणी, त्यांना काही त्याचा त्रास होणार नाही. समजा एक ट्रक चाललाय, त्याच्यामध्ये राईच्या गोण्या आहेत, राई असे राई, त्याच्या गोण्या आहेत, गोण्याच्या गोण्या भरलेला एक गोणी समजा तिथली फाटली आणि त्यातनं काही राजे दाणे पडले, आणि तुम्ही त्या ए तुझी राई पडली राई पडली घे 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 एवढ्या गोण्या भरल्या आहेत त्याच्यापैकी चार दाणे पडले तर कोण त्याच्या मागे लागेल कमी ट्रक थांबवू खाली उतरू आणि सगळं ते झाडून घेऊन जाऊ. तर एक माणूस असा विचार करेल. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांना ही सबंध पृथ्वी कोणी म्हटली ही माझी आहे म्हणून तसं त्यानं काही घेऊन जा त्यांना माझ्या या कुठे घेऊन जाणार आहे. हा मोठे मोठे लोक आले अगदी म्हणतात तसे जंटलमन लोक हिरण्याक्ष हिरण्यकशिपू रावण कुंभकर्ण समजलं जंटल म्हणजे कोणत्या भाषेत जंटल म्हणते. या लोकांनी किती किती वर्ष गर्जना केली हे माझं आहे हे माझं आहे माझं आहे. जे ते माझं म्हणवते शरीर ते पण त्यांचं नव्हतं. ते सगळे अडीगाडी ठेवून द्यायला लागलं त्यांना. म्हणून मूल जन्माला येतं त्याच्यावर एकदम त्याच्या मूठ अशी आवळलेली असते. सगळ्या मातांना समजेल की मूठ ही नेहमी लहान बालकाचं मूठ नेहमी आवळलेली असते. आणि साधारणपणे अज्ञ माता पिता तरी स्तुती करतात की हा मोठा झाला ना की हे कमाव हा मोठा झाला की ते कमाव मला हे आणून दे मग ते आणून दे मग ते आणून दे ते आणून दे. अशा प्रकारे ही अज्ञानाची परंपरा अविरत चालू असते. आणि तोच माणूस नंतर मृत्यूशेवर असला की शेवटी असा हात करतो आणि तो खाली पडतो. अलेक्झांडर द ग्रेट. ग्रेट कसला? अलेक्झांडर द ग्रेट थीफ. अलेक्झांडर मोठा चोर. कारण त्याने एका चोराला पकडलं त्याच्या सैनिकांनी त्याला म्हटलं की याला शिक्षा काय द्यायची. तो म्हणे एक 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 मिनिट तुम्हाला मला शिक्षा द्यायची आहे ना. माझा एक मोठा भाऊ आहे तो माझ्यापेक्षा मोठा चोर आहे तो काय सांगतो काय हो मग काय त्याच्या चोरीच्या कहाण्या तुम्ही ऐकल्या ना तुम्ही गार व्हाल तुम्ही. तो म्हणे कोण आहे तो काय अरे तो प्रचंड तो सैन्य घेऊन जातो आणि राज्याचे राज्य चोरी करतो नद्या नाली डोंगर पर्वत त्याच्यासह सर्व काही. अजून म्हणतो हा कोण आहे चोर मला माहिती नाही. म्हणून माझ्या समोर उभा आहे तो त्याच्याशी बोलतोय आत्ता मी. म्हणतो अरेच्चा त्याने मला पकडलं शब्दामध्ये. तो म्हणतो एक मला सांग मी कसा रे चोर. म्हणे बघा तुमचं घर कुठे होतं. ग्रीसमध्ये. तुम्ही आता कुठे आहात. हिंदुस्थानात. हा इतरांचं घेणे काय चोरण्याचं काय. असा हा अलेक्झांडर मलेरियाने मृत्यू पावला असाही इतिहासात नोंद आहे. म्हणजे मोठे मोठे हत्ती मारणारा शेवटी एका डासाच्या समोर मात्र तो नमला. तो मरणाच्या आधी त्याने म्हटलं की त्यांच्याकडे प्रथा असते शवपेटिकेत शवपेटिका कॉफिन त्यात ठेवायचा शव की माझा उजवा हात बाहेर असू दे. ते म्हणे का बरं. की हा अलेक्झांडर पण जाताना रिक्त हस्ते गेला. काही एक मणी एक रत्न एखादी तलवार काहीच घेऊन जात आले नाही त्याला. तर श्रीकृष्ण अशा प्रकारे एक साकार व्यक्ती आहेत. ज्यांना निराकार साकाराविषयी जास्त असेल काही चर्चा करायची आपण ती उद्या घेऊ शकतो. तर सांगायचा मुद्दा असा की त्यांना निराकार म्हणणं चूक नाहीये. ते निराकार आहेत ज्याप्रमाणे एक सामान्य मनुभाई पण निराकार असू शकतो. त्यांच्यामध्ये श्रीकृष्णामध्ये असतं म्हणे का मोठा आहे. पण निदान महाराष्ट्रात तरी असा उहापोह केला जातो की साकार व्यक्ती काय कोणी पाहू शकतं. हा पंढरपूरला गेलात विठ्ठल दिसला हो त्यात काय मोठं एवढं. तो निराकार विठ्ठल दिसला का. हा निर्गुण निराकार तो पाहायला पाहिजे. हा त्यात तर खरी गोडी आहे महाराजा. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला लागतील. अशा प्रकारे हा निव्वळ खोटा चुकीचा आणि अपप्रचार चाललेला आहे. खरं सांगायचं तर साकार श्रीकृष्ण यांची भक्ती करणं त्यांची भक्ती प्राप्त करणं हेच महाकठीण आहे. कारण श्रीकृष्ण भोग हवा तर भोग लगेच देतात. काय पाहिजे. एक पत्नी पाहिजे पती पाहिजे मुलगा पाहिजे. चल घ्या इथे साईन कर रिसीट फाड सुटला. तू काहीतरी मागायला आलास ना तर घे माझ्याकडून. पण कोणी म्हटलं की नाही मला तुमची भक्ती पाहिजे.
भक्ती म्हणजे जरा कठीण आहे. का बरं कठीण आहे? भक्ती नाही म्हणे भगवंताने असं का को का करावं? एक राजा आपल्या राजपुताच्या वाढदिवसाला म्हणतो की उद्या सकाळी 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत राजमहालात या, काय वाटेल ते मागा, ते दिलं जाईल. राज्यातल्या प्रत्येक घरातून एकाने यायचं, कोणी येऊन रत्न, कोणी रेशीम, कोणी धनधान्य, कोणी जमीन, कोणी काय, कोणी काय, कोणी काय, सगळेजण अगदी पोटभर आशीर्वाद देत राहत निघून जातात. काय राजा चांगला आहे वा. 12 वाजतात तो समारंभ आता बंद करायची वेळ आली असते, एक म्हातारी आपली काठी टेकत 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 येत असते. राजा म्हणतो हिला येऊ दे, बिचारी लांबून आली असेल. ती येते, काय म्हातारे काय पाहिजे तुला? कपडे, कपडा लत्ता, घर, जमीन, जुमला, गाई, गुरं काय पाहिजे? तर ते मंत्राला म्हणते ती, मला याच्यापैकी काही नकोय. महाराजांना सांगा की मला ते पुत्र रूपाने त्यांचा माझा स्नेह व्हावा अशी इच्छा आहे. मला मुलगा नाहीये, तर राजाला माझी अशी विनंती आहे की त्याने मला पुत्र म्हणून स्वीकारावं. तर म्हणे एवढंच आहे माझं, तर तुम्ही जा, त्यांना सांगा एवढं, मी पण जाते. एवढं बोलून ते निघून जाते. तर राजाला शेवटी मंदिर सांगतो की सगळे गेले, ज्याला ज्याला काय पाहिजे दिलेलं आहे. पण एक महाराज एक विचित्र विनंती आली त्या बाईकडून. ती म्हणाली की तुम्ही तिला एकदा आई म्हणून हाक मारा, तिच्याशी आईचा संबंध ठेवा. राजा म्हणतोय हे वेगळं दिसतं काहीतरी, ठीक आहे आता कुठे ती? म्हणजे ती गेली. मग राजाला समजतं काही लोकांकडून की तुमची आता ती नवीन आई आहे ना, ती एका ठिकाणी राहते. आणि सगळ्यांना समजलं की राजाने हिला आई म्हणून स्वीकारलंय आणि ही राजाला पुत्र, हिने राजाला पुत्र म्हणून स्वीकारलंय. तर ते मंत्री म्हणतात महाराज तुमची आई तिथे अशी बाहेर राहू शकत नाही झोपडीमध्ये. तर म्हणे मग तिला आपण आत आणलं पाहिजे की? म्हणे मग ठीक आहे आण तिला आतमध्ये. तिला आत आणलं जातं. काही दिवसांनी म्हणतो महाराज तुमच्या आईची जी लुगडी वगैरे आहे ती अशी चिंध्या चिंध्या झालेल्या आहेत, तर ते पण बरं दिसत नाही. अरे हो खरंच की ए चांगला सुंदर नऊवारी जरी काम केलेलं, सोन्याचं जरी काम केलेलं, नंतर पाटल्या बांगड्या गळ्यातलं नाकातलं पायातलं सगळे नीट, आमची आई शोभेल अशा प्रकारे तिला तुम्ही सगळं नटवा इथे. तिला राहण्याची व्यवस्था राजमहालात, खायला आता राजभोग, वस्त्र नेसायला राजाची. आता मला सांगा नुसतं धनधान्य मागून राजाकडून काहीतरी लहानशी वस्तू घेऊन नंतर तिचा भोग करणारे लोक वेगळे, पण ही खरी बुद्धिमान नाही? ही खरी बुद्धिमान. तिने राजाशी संबंध मागितला एक, की तू मला तुझा तुझी आई मान, मी तुला माझा पुत्र मानला पाहिजे. म्हणून भक्तियोगी ज्या भगवद्गीतेच्या साधकाला भगवान श्रीकृष्णांशी संबंध हवा आहे त्या थोडा वेळ लागतो. कधी कधी समाजाची दूषणं ऐकायला लागतात की किती वर्ष करता होय हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण, काय मिळालं? आजारी पडलाच ना, पाय कापलाच ना, हे झालंच ना, ते झालंच ना. पण जो भक्त आहे, जसं बंगालीमध्ये म्हणतात कृष्ण जे भजे से बडो चतुर, जे श्रीकृष्णांची उपासना करतात ते खूप चतुर असतात. की आत्ता काहीतरी उष्ट खरकट वाढायला लागलंय त्याच्यापैकी आपण थोडं थांबू, मग मेजवानी आहे. हा मेजवानी जरा थांबलं तर काही हरकत नाही ना. परंतु तो जो संबंध आहे तो भगवंत तुमची चांगली परीक्षा घेतील की तुला काय पाहिजे, सोनं पाहिजे, नको चांदी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, नको 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 नको, पण शेवटी मला तू हवायस, तुझं प्रेम पाहिजे मला. त्यासाठी असा एक प्रेमी भक्त जवळ असला पाहिजे जो त्याची आपल्याला प्रचिती देईल. त्याच्याशिवाय स्वामी अभय चरणारविंद भक्तिवेदांत प्रभुपाद हे एक असे विशुद्ध कृष्ण प्रेमी, त्यांच्या जीवनाचं ध्येय एकच, कृष्ण प्रेम वितरण करणे. म्हणून आता आपण जे सगळं करतोय श्रीकृष्णाविषयी, आपण ज्ञान संपादन करतोय, अर्जुन श्रीकृष्ण यांचा संवाद आपण, संभाषण आपण या ठिकाणी ऐकतोय, त्याच्यावर चर्चा करतोय, ही आपण आपल्या बुद्धीने श्रीकृष्णांची पूजा करतोय असं साक्षात गीतेमध्ये म्हटलेलं आहे. दुसरा एक मुद्दा, उपमुद्दा, तो असा की अहो मग भारतामध्ये समजा जर का श्रीकृष्ण एकच देव, एकच परमेश्वर सगळं असते, मग ह्या इतक्या देवी जाखाई ओखाई आणि मसा मसोबा आणि खंडोबा आणि एके आहेत, मग हे काय सगळे भोगस? हा हरे कृष्णावाले फारच माजलेले लोक आहेत. अरे तुमचा झेंडा वरती करा, तुमचा जिंदाबाद जिंदाबाद म्हणा, पण बाकीच्या मुर्दाबाद काय म्हणता तुम्ही? नाही हो, एवढं ते एवढा काही हा विषय उथळ नाहीये. पहिली गोष्ट आपण आता पाहणार आहोत, देवता आणि श्रीकृष्ण यामधील अंतर ते काय. एक रायटर येईल या ठिकाणी, हे आधी पुसून घ्या आणि बोर्डचे दोन भाग करा, डावीकडे लिहायचं देवता डावीकडे घ्या, देवता उजवीकडे भगवान, एक मध्ये दोन भाग करा आधी बोर्डचे अर्धे अर्धे, किंवा देवी देवता म्हणजे अगदी ते करेक्ट होईल, कारण स्त्रियांना पण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि भगवंत, आता तुम्हाला काही न शिकवता मला असं वाटतं की तुम्ही या ठिकाणी फार विद्वान लोक आहात आणि युगाचं मी तुम्हाला अगदी बाराकडीपर्यंत शिकवतोय. देवदेवता किती? 33 कोटी. 33 कोटी नक्की एवढे? 33 कोटी का? 33,72,75,492 नाही, 33 कोटी. 33 कोटी देवतांची पूजा करायची म्हटली तर दररोज जवळजवळ 9,000 लोकांची पूजा करायला लागेल आणि तरी आयुष्य कमी पडेल. भगवंत किती? एकच. एक का बरं एक? तर हा एक या सगळ्यांची सेवा स्वीकारत असतो. हे 33 कोटी देवतांना आपण त्यांचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स किंवा तुम्ही त्यांना आय एस ऑफिसर म्हणा, ग्रेड 1 म्हणा, ग्रेड 2 म्हणा, कसे पण म्हणा. एकदा का तुम्ही एकाला राजा म्हटलं, अच्छा यांचं सैन्य कुठे आहे? तर काय आहे, तर त्यांना पगार दिला नाही त्यामुळे कोणी आत्ता नाहीये सध्या, ठीक आहे. यांचा कोष कुठे आहे? खजिना. तो काय झालं, ते चोर घेऊन पळून गेले त्यामुळे आता काही उरलं नाहीये, ठीक आहे. यांच्या प्राण्या किती? त्या पण सोडून गेल्या. मग राजा कसला? मग राण्या नाही, खजिना नाही, सैन्य नाही, राज्य नाही, नोकर चाकर कोणी नाही, मग राजा कसला तो? म्हणजे राजा म्हटलं म्हणजे त्याला एक श्रेष्ठ पद असलं पाहिजे. त्यामुळे एकाला भगवंत म्हणायचं आणि इतरांपण ते पण भगवंतच आणि ते पण भगवंतच. शेवटी काय हो, हिंदू म्हणजे काय? सर्व सगळे समान. डोमलाचं समान, आपली पाच बोटं समान नाहीये, आपली हात एक पण पाच बोटं वेगळी की नाही? त्याचप्रमाणे का म्हणून सगळ्यांना एक समजलं पाहिजे आपण? नाही मग काय जाणार, राग येईल ना काय कोणी म्हटलं का अहो इथे आलो आम्ही आता कृष्ण कृष्ण कृष्ण, पण आमच्या घरी मग बाकी सगळे आहेत, मग त्यांना राग नाही येणार आम्ही त्यांची पूजा नाही केली तर? तुम्ही उजव्या हाताने जेवता, डावात रागवतो कधी? काय इतकी वर्ष झाली आपण उजव्या हाताने खातो, त्या डाव्या हाताला शक्ती कधी कमी पडते का? कारण अन्न त्या डाव्या हातात जात नसून पोटात जात आहे. पोटाची जबाबदारी आहे ती की सगळ्या शक्ती, जी काही शक्ती मिळाली अन्नापासून ती अगदी तुमच्या, तुम्ही कधी प्रयत्न केला की आपल्या उजव्या पायाचा डाव्या पायाची करंगळी आहे ती वाढते कशी? ती कोण लक्ष देत त्याच्याकडे? केस वाढतात कसे? कोण लक्ष देत नाही. नखं वाढतात कशी? लक्ष देत नाही कोणी, पण ती वाढतात ना. म्हणून शरीरामध्ये पोट महत्वाचं आहे. एक झाड तुम्ही उगवताय वरती, मग झाडाला फुलं किती, पानं किती, त्यानुसार पाणी द्यायला लागेल असा कधी विचार करता?
नाही.
मुळात पाणी घातलं की आपोआप त्या वरच्या शेंडीपर्यंत पाणी पोहोचेल, तुम्हाला शाश्वती आहे. त्याचप्रमाणे नारद मुनी म्हणतायत, यथा तरोर मूल निषेचनेन तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखा प्राणोपहाराच्य यथेंद्रियाणाम सर्वाहरणम अच्युत इज्जा. की तुम्ही ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाला पाणी घातलं की प्रत्येक डहाळी स्कंद शाखा फूल सगळ्याला पाणी मिळालंच पाहिजे. पोटामध्ये अन्न दिलं, हात पाय कान नाक डोळे प्रत्येकाला शक्ती मिळालीच पाहिजे. त्याचप्रमाणे अच्युत, आता अच्युत म्हणजे काय अशा तरी कोणी तर्क करू नका, कारण तो हा हे नाव फक्त श्रीकृष्णांचंच आहे. अजूनपर्यंत गणेश चंद्र वरुण इंद्र यांनी तरी आम्ही अच्युत असं म्हटलं नाहीये. तर अच्युत इज्जा, त्या अच्युत भगवंतांची सेवा केली की हा 33 कोटी देवता देखील प्रसन्न झाल्याच पाहिजेत. नाही झाल्या तर तुमचं रजिस्ट्रेशनचे 50 रुपये घेऊन परत जा, असं होणार नाही म्हणून गॅरंटी देतोय. पुढे तर उभा राहायला लागेल थोडा वेळ. देवी देवता अंश म्हणजे पार्ट्स, अंश लिहायचं अंश, आणि भगवंत पूर्ण. देवी देवता आज्ञाधारक सेवक, आणि श्रीकृष्ण त्यांचे परम पूजनीय स्वामी. परम पूजनीय पुदुश्री, परम पूजनीय नी दुसरी, ठीक आहे मी काय तुमची परीक्षा घेत नाही ह्या ठिकाणी. स्वामी देवी देवतांना त्यांना अंश म्हटलं आहे, आता आपण थोडी चर्चा करणार होतो. अंश म्हणजे त्यांना निर्माण केलं जातं, पण श्रीकृष्णांना कोणी निर्माण केलं नाही. हा कधी लोकांचा प्रश्न असतो, मग अच्छा ठीक आहे ह्यांना कोणी निर्माण केलं, त्यांनी त्यांना यांनी त्यांना यांनी, श्रीकृष्णांना कोणी निर्माण केलंय, मग कोणतरी असलं पाहिजे की नाही? हा एकच मुद्दा थोडा श्रद्धेवर घ्यायला लागतो आधी, की श्रीकृष्णांना निर्माण करणारं कोणीही नाही. त्यांचं वर्णन, अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. माझं कारण कोण? माझे पिता माता. माझ्या पित्यांचं कारण कोण? आजोबा. आजोबांचं कारण कोण? पणजोबा. त्यांचं कारण कोण? खापर पणजोबा. त्यांचं कोण? आणखीन जे काय असेल ते खापर खापर किंवा कसं खापर स्क्वेअर खापर क्यूब अगदी शेवटपर्यंत, हा रेस टू एन. मग त्यांचं कारण कोण? तर जे आमचे मूळ गोत्रामध्ये, तुमचं गोत्र काय? गौतम. गोत्र काय? भारद्वाज. भारद्वाज मुनी, गौतम ऋषी. गौतम ऋषीचं कारण कोण? तर माता आदिती. आदितीचं कारण कोण? ब्रह्माजी. ब्रह्माजीचं कारण कोण? विष्णू. विष्णूचं कारण कोण? मग आपण श्रीकृष्णांच्या ठिकाणी येतो. आणि श्रीकृष्ण कारण कोण? कृष्ण. कृष्णाचं कारण कोण? कृष्ण. त्यावेळी मात्र ती रेकॉर्ड तिथेच अडकली जाते, त्याच्या पलीकडे तो लूप, तो लूप पुढे होत जात नाही. तो निदान श्रद्धेवर तरी तुम्ही म्हणाल की तुम्ही मला पटवून द्या, तुम्हाला पटलंय का होय? मी पण सांगेन की मी पण एक श्रद्धेवरती घेतलेलं आहे, कारण ह्या ठिकाणी आपण आपली बुद्धी ती किती तोकडी, एवढाचा तो रबर आणि तो आपण या दरवाजापर्यंत त्या दरवाजापर्यंत ताणत नेलो की तो मध्ये तुटल्यासारखा तो, मग त्याला किती जोडणार आपण? त्यामुळे ज्या ठिकाणी बुद्धी तोकडी पडते त्या ठिकाणी श्रद्धाच आपल्याला कार्य करून देते. अंश असल्यामुळे देवता यांना भगवंताने दिलेलं कार्य करावं लागतं. म्हणजे सूर्याचं काम आहे प्रकाश देणं, चंद्राचं काम, चंद्र काय काम करतो? चंद्रामुळे भरती ओहोटी येते, चंद्रामुळे तुमच्या प्रत्येक फळामध्ये रस येतो, भाजीमध्ये रस येतो, अमुक भाजी गोड, अमुक भाजी आंबट, अमुक अशी अमुक तशी, जमीन तर आहेच पण चंद्रामुळे त्यांना तो रस त्यात प्रवेश करत असतो. श्रीकृष्ण मात्र या सर्वांचे परम नियंत्रक. चार प्रकारचे बदल घडतात, चार बदल घडतात, हे चार बदल कोणते? तर जन्म मृत्यू जरा आणि व्याधी. जन्म मृत्यू म्हणजे देवता जरी असल्या तरी त्यांचा मृत्यू होतो, आपल्यासारखा नव्हे, अगदी क्षणामध्ये अगदी हसत त्या मृत्यूमध्ये जास्त क्लेश पण नसतो कारण त्यांचा देहच म्हणजे सत्वगुणी आहे, पण तरी पण मृत्यू हा असतो. श्रीकृष्ण मात्र अजन्म असल्यामुळे त्यांचा मृत्यूही होत नाही. अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन. अजोपी अर्जुन, माझा जन्म होत नाही म्हणून मी अव्यय आत्मा आहे, कधीच काही व्यय होत नाही माझ्यामध्ये. तीन गुणांच्या खाली देवता या प्रकृतीच्या तीन गुणांच्या खाली त्यांना काम करावं लागतं. सत्व रज तम, काही सात्विक देवता आहेत, काही राजसिक आहेत. मध्ये एक ठिकाणी बातमी आली होती, मध्य प्रदेशमध्ये एक काळ भैरव का महाभैरव असे कोणतरी भैरव आहेत, त्यांना चक्क पहिल्या धारेची टिंब 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 द्यावी लागते, तो त्यांचा नैवेद्य आणि त्यांचे भाविक तो त्या प्रसाद अगदी प्रेमपूर्वक ग्रहण करतात. तर लोकांना वाटतं की ही पण पूजा झाली, पण ही झाली घोर रूप असलेले आणि तमोगुणी अशा देवतांची पूजा आहे ही. श्रीकृष्णावरती मात्र प्रकृतीच्या तीन गुणांचा प्रभाव होत नाही, गुणांचा प्रभाव गुणातीत, हा चांगला शब्द आहे. जर का अनुमती असेल तर हे आम्ही पुसणार आहोत, कोणाला काही लिहायचं असेल तर आपण नंतर तुम्हाला देईन मी. आता फक्त हे जे मुद्दे आहेत ते पुसा आणि आपण एक दुसरा मुद्दा घेणार आहोत. मग उपासना कोण ज्यावेळी करतं कोणाची, देवदेवतांची वगैरे, त्या उपासनेचा मग फळ काय मिळतं? तेहतीस कोटी पण ते पुसलं पाहिजे. देवतांच्या उपासकांना गीतेमध्ये कमी बुद्धीचं असं म्हटलेलं आहे, मी नाही म्हणत, गीता म्हणते. तुम्ही म्हणाल की वाह, तुम्ही कृष्णाचे उपासक म्हणून तुम्ही फार विद्वान, हा फार बुद्धिमान, आणि आम्ही ते मूर्ख काय कशावरून? तर असं आहे की समजा एका माणसाने राजाकडून मागितलं, राजाने म्हटलं की काय हवं ते देईन, थोडी राख दे. राख, राख कोणी देऊ शकतं की? राजा कशाला पाहिजे त्याच्यासाठी? जे तुम्हाला भौतिक भोग हवेत ते श्रीकृष्णाकडे न मागताही, देवतांकडे न मागताही श्रीकृष्ण देऊ शकतात, पण देवी देवतांकडे भोग मागून, त्यांच्याकडे काही वरदान मागून आपण या जगातील आपले दुःख जी आहे ती वाढवत असतो. साधं उदाहरण देतो, एका मुलाचं गोड खाऊन, चॉकलेट, कॅडबरी, फाईव्ह स्टार बार खाऊन दात किडलेले असतात, ते किडके दात घेऊन तो आपल्या आईकडे येतो, म्हणतो आई 10 रुपये दे कशासाठी, कॅडबरी खायची आहे, धपाटा मिळेल एक, त्याला असं उत्तर मिळतं. तो म्हणतो आई वाईट आहे. मग एक दूरचे काका येतात, ते म्हणा तुला काय देऊ मी, तर 10 रुपये द्या. ते देतात, ते 10 रुपये घेऊन तो दुकानात जातो आणि म्हणतो की त्या किडक्या दातातूनच म्हणतो तो की मला कॅडबरी हवी आहे. तर दुकानदार असं म्हणत नाही, दात बघू, हा फार किडलेले आहेत, मिळणार नाही, जा परत घरी, उद्या आणखी पडले, आणखी जर सडले तर मलाच दोष मिळेल. का असं म्हणत नाही तो, त्याचा व्यवसाय आहे तो. त्याच्यासाठी चांगला कस्टमर म्हणजे कोण, जो 10 रुपये घेऊन येतो चांगला कस्टमर. त्याचप्रमाणे जे देवता आहेत, तुम्ही म्हणाल की मला जर आणखी पैसे हवेत, ते हे विचार नाही तुम्हाला की हे पैसे तुम्हाला चांगले तुमच्या भल्यासाठी नाहीये हे, पण आपण एक वेगळीच पॅरालेल संस्कृती निर्माण केलेली आहे की अमुक एक देवता आहे ना जागरूक, म्हणजे काय गेलात की जे मागाल बाहेर पडायच्या आधीच मिळालं समजतो, समजलं पाहिजे बघा. तर जागरूक म्हणजे काय, बाकीच्या झोपलेत की यांना तुम्ही जागरूक म्हणता ते. खरं म्हणजे कोणती वस्तू मागायच्या आधी माझी लायकी आहे का, ती वस्तू पचवायची माझ्याकडे ताकद आहे का, हे तुम्हाला कोणतीही देवी देवता बघणार नाही, विचारणार नाही. त्यांची पूजा आली की त्यांना ते तुम्हाला ते दिलंच पाहिजे. त्यात जरा काही खोट झाली तर मात्र पाठीवरती झपाटा पण मिळेल. त्यामुळे उपासना एक ब्रॅकेटमध्ये मध्ये देवता आणि भगवंताच्या मध्ये, फक्त जरा मोठ्या अक्षरात उपासना, म्हणजे आता आपण केवळ या दोघांच्या उपासनेविषयी चर्चा करत आहोत. पहिला मुद्दा तात्पुरते लाभ. देवी देवतांची उपासना करून केवळ तात्पुरते लाभ होतात का, कारण एक तर त्यांचे लाभ तुम्हाला पुढच्या जन्मात काही उपयोगी पडत नाहीत, आणि समजा हे ब्रह्मांडच नष्ट व्हायची वेळ आली तर तुम्ही तुमचे उपास्य देवता आणि ते वरदान हे तिघही नल अँड व्हॉइड, सगळं संपलं जातं. त्यामुळे तात्पुरते लाभ मिळतात देवतांची उपासना करून, तर भगवंताची उपासना करून केवळ या जन्मात नाही, अगदी पुढच्या जन्मात समजा तुम्हाला नाही मोक्ष मिळाला, भक्तीच्या भक्तियोगात तुम्ही कमी पडलात, तरी तुम्ही जी केलेली भक्ती आहे ती तशीच अबाधित राहते. नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. ज्यांना कॉम्प्युटर समजतं त्याच्यामध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे, रिझ्यूम डाउनलोड. ऐकलंय कधी, एक फाईल समजा 33% डाउनलोड झाली आहे, उद्या तुम्ही कॉम्प्युटर उघडाल तर 33% पुढे चालू होईल. पण देवतांची उपासना कशी, 97% डाउनलोड झाली आहे पण 20 गेली, संपलं, सगळं मुसळ केला, उद्यापासून परत 1% 2% चालू करा, ते अशी मजा आहे. त्यांचे जे लाभ असतात ते पण तात्कालिक असतात, ते लाभ कधी कधी तुम्हाला अपायही करतील. मग तुम्ही देवतांकडे विचारू शकत नाही की हो काय हो तुम्ही दिलं मला, हे केवढा त्रास देतोय, भगवंत आहे, कुत्रा मागेला तर मला चावला तो. हा तर मी तर नाही चावलो ना, तुला सामाजिक आकाराचा कुत्रा मागितला कशाला, असं भगवंत म्हणतील. मुक्ती प्रदान करू शकत नाहीत, शाश्वत लाभ, शाश्वत लाभ. मुक्ती प्रदान करू शकत नाहीत, मुक्ती नाही एवढंच मी लोकांना समजेल, मुक्ती नाही. आणि यांचं नाव आहे मुकुंद, श्रीकृष्णांचं एक नाव आहे मुकुंद, जे मुक्ती प्रदान करतात. शेवटचा मुद्दा असा आहे की एक म्हणतात की आपल्याकडे एक अतिशय लोकप्रिय श्लोक आहे, नाही आकाशात् पतितं तोयम् सागरं प्रतिगच्छति सर्वदेव नमस्कार केशवं प्रतिगच्छति। ऐकलंय कधी? आहे की आकाशात पतितं तोयम, आकाशातून पडलेलं पाणी हे जसं इतर वेगवेगळ्या नद्यांना मिळून शेवटी सागराकडे जातं, तसं सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छित, सर्व देवा नमस्कार केला की शेवटी तो केशवाकडे जातो। पण कधी कधी आकाशात पडलेलं जे तोयम पाणी आहे ते कधी कधी मरेच बाष्पी होऊन जाईल किंवा मरेच इकडे तिकडे पण जाऊ शकतं। म्हणजे डोक्यावर ठेवला लाडू, कानावर ठेवलेला कानावर ठेवलेली बर्फी, हातावर ठेवलेलं सर्व काही, हे सगळं पोटात जाईल केल्याची गॅरंटी नाहीये। पण जे मुखावाटे गेलेलं आहे ते गॅरंटी पोटातच जाईल। आहे की नाही? कोणी म्हणेल की अहो आपल्या शरीराला नऊ छिद्र आहेत, नवद्वारे पुरे देही, तर तुम्ही असा आग्रह का धरता की इकडनंच खावं, कधी कधी इकडनं खा कधी इकडनं खा, करून पहा एकदा घेरी येईल। म्हणजे जर का तुम्ही नाकाचं ना काही अन्नपदार्थ घातलेत तर नाकाला आवडणार नाही, ते शरीरालाही कसं आवडणार नाही, उलट शरीराला त्रास होईल। त्याचप्रमाणे इतर मार्गाद्वारे जर का तुम्हाला श्रीकृष्णांची उपासना करायची असेल तर गीतेचा जो मार्ग डायरेक्ट मार्ग जो आहे तो पत्करला पाहिजे। तुमची इच्छा काय आहे की आम्हाला आमचे खंडोबा म्हणा, आमचे कुलदैवत म्हणा, आमच्या गाम देवता म्हणा, ह्या कोणाला आम्हाला नाराज करायचं नाहीये, कारण आम्ही त्यांची पूजा करत आलो आहोत। मी नेहमी लोकांना एक सांगतो, तुमची कोणतीही दैवता असू दे, तुमचं कोणतंही दैवत असू दे, आज तुम्ही घरी गेल्यानंतर समजा त्यांची पूजा करत असाल, आज त्यांना एक तुम्ही फूल घ्या, त्यांच्या चरण ठेवा आणि एकच प्रार्थना म्हणा की हे देवी, हे माते, हे खंडोबाराया, जे कोण असेल ते, आतापर्यंत मी तुमच्याकडे केवळ माझ्याकरता, माझ्या इमिजिएट किंवा तात्कालिक किंवा माझ्या विस्तारित समाजाकरता मागत राहिले, माझ्या परिवाराकरता मागत राहिलो किंवा मागत राहिले, आज मला जे काही दिल्याने तुम्हाला खरा संतोष होईल, हे दोन शब्द महत्वाचे, तुम्हाला खरा संतोष होईल, तुम्हाला प्रसन्नता वाटेल, तुम्हाला आनंद वाटेल, किंवा जे देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे ते मला द्या। आणि फक्त काही दिवस वाट पहा, बघा तुमच्या जीवनात काय घडतं ते। त्याच्या पलीकडे आम्ही काय तुम्हाला जबरदस्ती करत नाही आहोत, गीतेचा अभ्यासक्रम म्हणजे काही मोहिनी विद्या नाहीये, या ठिकाणी म्हणून बघा इकडे इकडे बघा इकडे बघा, हरे कृष्ण लाल, आता तुम्ही सर्व हरे कृष्ण भक्त झालात, आता सुटका नाही, आता कुठे गेला तरी तुमचा नाव पत्ता आहे आमच्याकडे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही आता, नाही नाही अशी काही भाग नाही। श्रीकृष्णांचा गीतेचा प्रचार हा काही स्वस्त शिष्य जोडणे असातला काही भाग नाहीये। तुम्ही सर्व या ठिकाणी स्वखुशीने आलेले आहात, आपण सर्वच या ठिकाणी स्वखुशीने आलेलो आहोत। तर श्रीकृष्ण कोणी राजकीय नेता नाहीये की एवढी वर्ष झाली अजून काय शिष्यांच्या नंबरामध्ये काही वृद्धीच होत नाहीये, काय चाललंय काय, मंदिर रोज पडत चालले आहेत, उपासमार होत चालले, हो सध्या कोणी काय देव पण काय देत पण नाहीये कोणी। श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात उदासीन वदासीनम, मी या जगामध्ये भौतिक जगामध्ये जो मी दिसतो मी असा उदासीन असतो, पण समजा कोणी दिलं मला ना तर मी लगेच त्याला प्रत्युत्तर देतोय। कोणी म्हणेल मग श्रीकृष्णाचे शत्रू का असतात हो, म्हणजे नाही म्हणलं ते रावण कुंभकर्ण ही जी कंपनी आहे हे लोक त्यांचे शत्रू म्हणायला पाहिजे नाही का? ज्यांना श्रीकृष्णांशी शत्रुत्व करायचं आहे त्या भावनेला श्रीकृष्ण प्रतिसाद देतात। म्हणजे एका अर्थाने श्रीकृष्ण एका आरशाप्रमाणे आहेत की तुम्ही समोर आला म्हणालात काय विचित्र तोंड दिसत आहे शी, अरे पण ते कोणाचं आहे? त्या आरशाने काही तोंड निर्माण केलं नाहीये, नाही का? तुम्ही तोंड विचित्र घेऊन बसलात तर तुम्हाला तसं दिसेल ते, किंवा तुम्ही समजा वर करून भगवंताला म्हणाल की छी थू मी थुकतो तुझ्यावरती, ते काय होईल?
तुम्ही तुमच्या थुंकाल.
भगवंताकडे थुंक तुमची पोचणार नाहीये थुंकी. म्हणून भगवंताला दूषण देणं किंवा भगवंताला कधी दोष आरोप करणं की तुला काय समजत नाही, मी एवढं हे करतोय आणि आता माझा असा ऍक्सिडेंट व्हावा कि मला हे असं घडावं हे तसं घडावं. एक भक्त गीतेच्या उपदेशानुसार जर का त्याने त्यात पाहिलं तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडीविषयी तुम्हाला बारकाईने त्यात माहिती मिळेल. पण तो एक अध्ययनाचा प्रकार आहे, त्याच्यावर अभ्यास लागेल. 5 मिनिटं उरलेली आहेत, आता आपण एक छोटासा स्लाइड शो पाहणार आहोत. तो लाईट बंद आहे बरोबर, चालेल. बेटर ना. वेणुम क्वणंतम अरविंद दलायताक्षम बरहावतम समासितांबुद सुंदरांगम. एका हातामध्ये वेणू आहे, त्यांची वेणू इतकी सुंदर आहे की वेणुम क्वणंतम ते ती वाजवतात. अरविंद दल कमळाच्या दलाप्रमाणे त्यांचे नेत्र असे विस्फारितलेले आहेत. अंग इतकं कमनीय आहे, एक दोन नव्हे तर कोटी कामदेवांना मूर्छित करण्याची शक्ती आहे या सुंदर देहामध्ये. गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी, अशा गोविंदांना मी भजतो हे साक्षात ब्रह्मदेव म्हणतात त्यांच्या ब्रह्मसंहितेत. हे श्रीकृष्णांचं मनोहारी रूप ब्रजधाम वृंदावन या ठिकाणी ते प्रकट होतात. भौतिक जगत कितीही त्रिगुणात्मक प्रकृतीच्या आक्रमणासमोर पदोपदी या ठिकाणी जन्म मृत्यू दिसत असला तरी यातून आपल्या भक्तांना आणि जे भक्त होऊ इच्छित आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी श्रीकृष्ण स्वयं आपलं निजधाम वृंदावन हे या ठिकाणी घेऊन अवतरतात आणि त्यात इतक्या सुंदर लीला करतात. त्या सुंदर लीलांपैकी एक लीला म्हणजे ही त्यांनी जी गीता सांगितली ही त्यांच्या ज्ञानशक्तीची एक लीला समजली जाते.